परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त हर्षवर्धन जोशी प्रार्थना सादर करेल।
सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः निर्मलं हृदयं शान्तं प्रणताखिलमङ्गलं ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आविर्भूतो हरिः साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यत्यतं वन्दे ज्ञानदेवं पुनः भावार्थ दीपिका यस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः हे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यम् सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानम् बुद्धे स्थैर्यम् सदास्तु मे
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः आज आपण श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 63वा आणि स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचा 43वा वर्धापन दिन उत्सव संयुक्तपणे साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेल्या सर्व श्रोत्यांचं मी सौभाग्यवती प्राजक्ता अनय ढोरजे मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करते. तपांच्या भाषेत बोलायचं झालं तर 5 तपाहून अधिक काळ गेला स्वामीजींचं हे दैवी कार्य अतिशय दैदिप्यमान स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे. एकही दिवस खंड न पडता अविरतपणे एखाद्या व्रतासारखं सुरू आहे. गंभीर अंतर्मुखतेनं स्वतःला झिजवत आपल्या सभोवतालच्या असमंताला उजळून टाकत आहे. या प्रकाशानं जीवन उजळून निघालेले भाग्यवान असे आपण सर्वजण. 1958 साली स्वामी माधवनाथांनी अंतप्रेरणेनं ज्ञानेश्वरी निरूपणाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा अशा ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जीवन जगलं तर परमशांती प्राप्त करणं शक्य आहे हे त्यांनी आपल्या निरूपणातून प्रतिपादन केलं. वस्तुत या निरूपणांचा उद्देश सद्ग्रंथांच्या अंतरंग अभ्यासातून आपलं स्वतःचं जीवन घडावं हा होता. पण रोज नियमितपणे आणि उत्कटतेने होणाऱ्या या निरूपण सेवेतूनच सहजपणे श्रोते घडू लागले. स्वामीजींनी परमार्थाच्या क्षेत्रात खरोखर मोठी क्रांती घडवून आणली. केवळ वृद्धापकाळी आचरायची गोष्ट अशा परमार्थाच्या रूढ व्याख्येला त्यांनी फाटाच दिला. प्राप्त कर्मानुचरणी निपुण, भक्ती ध्याने सुसंपन्न, अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. संसार करत असतानाच आचरायचा असा शुद्ध, स्पष्ट आणि नेमका परमार्थ स्वामीजींनी सगळ्यांसमोर उघड केला आणि म्हणूनच विशेषत तरुण आणि सुशिक्षित वर्गाला स्वामीजींचा हा तर्कनिष्ठ साधनाधिष्ठित परमार्थ अतिशय जवळचा वाटला. स्वामीजींची निरूपण ही उत्तम व्यक्ती घडवण्याची कार्यशाळा ठरली. केवळ श्रवणाच्या निमित्तानं सुरू झालेलं हे कार्य विस्तारत गेलं आणि त्याला संघटनात्मक स्वरूप प्राप्त झालं. फार मोठ्या दूरदर्शीपणे कार्याची पद्धतशीर रचना स्वामीजींनी केली. स्वामी माधवनाथ हे प्रवृत्तीपर संत होते आणि आपल्या नंतरही हे कार्य 100 वर्ष पुढे चालावं अशी त्यांची जिद्द होती. स्वामी मकरंदनाथांनी लेशमात्रही बदल न करता आजवर हे कार्य त्याच शुद्ध स्वरूपात जपलं आहे. स्वामी माधवनाथ म्हणत असत की प्रथम स्वतःच्या अंतःकरणात परमार्थाचा प्रचार आणि प्रसार झाला तरच तो नंतर समाजात होऊ शकतो. त्यांच्या शिकवणुकीचं तंतोतंत पालन म्हणजे स्वामी मकरंदनाथ. एका बाजूनं स्वामीजींवरचं नितांत प्रेम, अढळ श्रद्धा, अपार निष्ठा, टोकाची समर्पित वृत्ती आणि दुसऱ्या बाजूनं स्वामीजींच्या कार्याचं केलेलं सूक्ष्म अवलोकन, त्यातील बारकावे जाणून त्यावर अहोरात्र केलेलं चिंतन, त्यांच्या कार्यदृष्टीच्या अंतरंगाचं सम्यक ज्ञान यांमुळे त्यांच्या विचारांशी स्वामी मकरंदनाथांनी ऐक्य साधलं आहे. स्वामी माधवनाथांच्या पश्चात साधकांनी परमार्थाच्या, गुरुभक्तीच्या आणि साधनेच्या ठिकाणी अनन्य राहावं यासाठी ते उदंड कष्ट उपसत आहेत. भुगाव येथे प्रत्येक महिन्यात नियमितपणे होणारी साधना शिबिरं, अनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्प, युवास्नेह कार्यक्रम, कार्यक्रमांचं होणारं व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग अशा स्वामी मकरंदनाथांच्या प्रतिभेतून साकारलेल्या अनेक अभिनव उपक्रमांचा आपण लाभ घेत आहोत. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ
दोघांच्याही जीवनात आपल्याला दिसून येतं की त्यांच्या सर्व कार्यपद्धतीला, धोरणांना, विचार प्रक्रियेला एक समान बैठक आहे, एक अधिष्ठान आहे. काय बरं आहे हे अधिष्ठान असा जर विचार केला तर त्याचा खुलासा त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतल्यावर आपल्याला होतो. समर्थांचा दासबोध स्वामी माधवनाथांच्या हाती आला आणि समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी लिहिलेली दासबोधाची प्रस्तावना त्यांना अतिशय भावून गेली. स्वामी मकरंदनाथांच्या हातात त्यांच्या दादांनी दासबोध दिला तेव्हा ते अगदी किशोरवयात होते. या दोघांच्याही वैयक्तिक भावविश्वात या ग्रंथांनी फार मोठी क्रांती घडवून आणली. एवढंच नाही तर त्यांची विचार प्रक्रिया दासबोधाला प्रमाण ठेवून उरली. दासबोधातील विचार हा त्यांच्या सहज विचारांमध्ये आला. आपल्या दोन्ही स्वामींच्या जीवनात समर्थांनी वर्णन केलेली महंत लक्षणं ठळकपणे दिसतात. जैसे मुखी ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले सुचिस म्हणत. आचार आणि विचारातली ही एकवाक्यता आपल्याला स्पष्टपणे जाणवते. त्यांच्याकडे नुसतं बघूनच निरूपणांमध्ये वर्णन केलेला ज्ञानी भक्त गुणातीत स्थितप्रज्ञ ही लक्षणं केवळ काल्पनिक नसून तसं जगायचं आहे हे थेट अंतःकरणाला जाऊन भेटतं. दासबोधात समर्थांनी वैयक्तिक परमार्थ कसा करावा याविषयी पथ्य सांगितली तसंच लोकसंग्रहाबाबतही मार्गदर्शन केलं. जेणे बहुतांश घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. दासबोधाचा असा सर्वांगाने सारग्रही अभ्यास, सखोल चिंतन, मनन, त्यानुसार आचरण या सर्वांचा ठसा त्यांच्या कार्यदृष्टीवर उमटलेला दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण दासबोधातील एका महत्वाच्या ओवीचा अभ्यास करणार आहोत. ही ओवी स्वामी माधवनाथांना विशेष प्रिय होती आणि म्हणूनच आपल्या दासबोध नित्यपाठातही ही ओवी त्यांनी समाविष्ट केली. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. या ओवीच्या प्रथम चरणावर आता सद्भक्त कैवल्य पेंडसे आपलं चिंतन प्रगट करेल. स्वामीजींच्या अपेक्षेप्रमाणे घडू पाहणारा युवा साधक कार्यकर्ता कैवल्य एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत आहे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील भीमदशक या 11व्या दशकातील राजकारण निरूपण या 5व्या समासातली ही ओवी आज चिंतन सेवेसाठी म्हणून आपण घेतली आहे. समर्थांनी हा समास मुख्यतः पारमार्थिक कार्य करणाऱ्यांसाठी म्हणून लिहिला. या ओळीच्या पहिल्या चरणात समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण. कार्य म्हणजे पारमार्थिक कार्य मुख्यतः हरिकथा निरूपणावर आधारित असावं असं समर्थ सांगतात. स्वामीजींच्या ज्या माणूस घडवण्याच्या कार्याचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत ते कार्य मुख्यतः हरिकथा निरूपणावर कसं आधारित आहे आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन हरिकथा निरूपणावर आधारित कसं करता येईल याचं परिशीलन आज आपण या पहिल्या चरणाच्या आधारे करणार आहोत. समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण. आपल्यासाठी मुख्य काय आहे? तर परमात्म प्राप्तीचं जे ध्येय स्वामीजींनी आपल्याला दाखवलेलं आहे त्या ध्येयाप्रत वाटचाल होणं हे आपल्यासाठी मुख्य आहे. ज्या शांती सुख समाधानाकरता आपण स्वामीजींकडे आलेलो आहोत ते प्राप्त होणं हे आपल्यासाठी मुख्य आहे. आपण आपलं शुद्ध स्वरूप ओळखून घेणं हे आपल्यासाठी मुख्य आहे आणि त्यासाठी समर्थ हरिकथा आणि निरूपण यावर साधकाचं जीवन आधारित असावं असं सांगत आहेत. समर्थ म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नये. सुखप्राप्ती करता परम स्वार्थाकरता म्हणून हरिकथा सर्वथा करावी असं समर्थ सांगत आहेत. हरिकथा म्हणजे सगुण कथा, सगुण भक्ती आणि आपल्या साधक विश्वासाठी सगुण भक्ती म्हणजे गुरुभक्ती. समर्थ त्यांच्या कीर्तन भक्तीवरील निरूपणात कीर्तनाची व्याख्या करताना म्हणतात, सगुण कथा या नाव कीर्तन. आणि म्हणूनच हरिरूप झालेल्या आपल्या स्वामीजींच्या चरित्राचं कथन, श्रवण, त्यांचं स्तवन, त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणांचं वर्णन करणं, त्यांचं कीर्तन करणं ही आपल्यासाठी सगुण कथा, सगुण भक्ती आहे. सद्गुरूंचं सद्गुरु तत्वाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, ते तू गुरुलिंगजी माझे, जे एकलेपणींचे विरजे जयालागी ओलांडीजे अद्वैत बोलू। अशा आपल्या स्वामीजींची अंतरंग भक्ती करणं, सेवा करणं म्हणजे आपल्यासाठी सगुण भक्ती आहे। यावर चिंतन करताना असं जाणवलं की हरिकथा ही वैयक्तिक पातळीवर एक साधना असू शकते। स्वामीजींच्या चरित्राचा गुणांच्या अंगाने, त्यांनी केलेल्या साधनेच्या प्रयत्नांच्या अंगाने अभ्यास करणं, स्वामीजींचं मनोमन स्तवन करणं, त्यांच्या स्मृतींच्या गंधामध्ये रममाण होऊन जाणं ही आपल्यासाठी हरिकथा आहे। स्वामीजींच्या शब्दांचा आधार घ्यायचा झाला तर गुरुपदी रमणे हे ती जिणे ह्याचा अनुभव घेण्यातच आपल्या सगुण भक्तीची सार्थकता आहे। त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुरुभक्तीतूनच प्रेरणा घ्यावी आणि तशी गुरुभक्ती करण्याचा आपण देखील प्रयत्न करावा। स्वामीजींचं त्यांच्या सद्गुरूंप्रती, स्वामी माधोनाथांप्रती असलेलं प्रेम विविध प्रसंगातून, त्यांनी रचलेल्या भावपूर्ण अभंगातून प्रगट झालेला आपण ऐकतो। तसंच पांडुरंग, भगवान गोपाळकृष्ण यांची ते करत असलेली सगुण कथा, सगुण भक्ती हे पाहून आपल्या देखील मनात सगुण भक्ती करावी अशी इच्छा जन्म घेते। गुरुभक्ती, सगुण भक्ती करताना ते ज्या सुखाला प्राप्त होताना दिसतात, ते सुख ते आपल्या अंतःकरणात सहज गतीने संक्रमित करतात असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी नक्की आलेला आहे। आपण त्यांच्याकडून श्रीकृष्णांचं, स्वामी माधवनाथांचं चरित्र ऐकलं आहे। रामजन्मावेळी ते जी रामविजयाची पोथी वाचतात त्याचं आपल्याला किती आकर्षण आहे। त्यांच्याकडून ही सगुण चरित्रकथा ऐकण्यासाठी आपण किती उत्सुक असतो। मला असं वाटतं की आम्हा तरुण मुलांना जो सगुणाविषयी ओढा आहे, जे थोडंफार प्रेम आहे, तो केवळ स्वामीजींमुळेच आहे। मी याकरता म्हणतोय कारण जिथे फार कोणी मंदिरात देखील जाताना दिसत नाही अशा पिढीतल्या आम्हाला स्वामीजींमुळे या भक्तिमार्गाची ओळख झाली, स्वामीजींमुळे या भक्तिमार्गाची गोडी आम्हाला लागली आणि स्वामीजींमुळे हे सगुणाविषयीचं प्रेम आमच्या प्रत्ययाला आलं। एकदा स्वामीजींनी रामरक्षेवर आधारित नामाची अनुषंगिक साधना आपल्याकडून करून घेतली होती। रामरक्षेमध्ये जे प्रभू श्री रामचंद्रांचं वर्णन आलेलं आहे त्यावर श्रीराम, जयराम, जय जयराम अशी नामसाधना त्यांनी आपल्याकडून करून घेतली होती। त्याचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला असं मला जाणवतं। मी ते नाम किती तन्मयतेने घेऊ शकलो हे मला माहीत नाही, पण रामचंद्रांविषयीचं जे प्रेम आहे ते स्वामीजींमुळे प्रत्ययाला आलं हे मात्र नक्की जाणवतं। आणि असा प्रत्यय आल्यामुळं, सगुण भक्ती केल्याने सुखप्राप्तीचा अनुभव आल्यामुळं अशी सगुण भक्ती करण्याची प्रेरणा सतत मिळत राहते। अशी हरिकथेची साधना, सगुणाची उपासना, गुरुभक्ती आपली चित्तशुद्धी करते, शरणागती वाढवते आणि अशा शरणागत अंतःकरणाने, अशा शुद्ध तरल भावाच्या आधारेच आपल्याला निर्गुण बोधाप्रत जायचं आहे, आपलं शुद्ध स्वरूप ओळखून घ्यायचं आहे। समर्थ म्हणतात ना, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। आणि हे कशाने शक्य होईल? तर सारासार विचारे संत संगे। मला असं वाटतं की परमार्थाच्या बाबतीत जो सारासार विचार करायला समर्थ सांगत आहेत, तो सारासार विचार करणं हे सद्गुरूंच्या सततच्या मार्गदर्शनाखाली शक्य आहे। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पारमार्थिक कार्य आणि अर्थातच त्यायोगे साधकाचं जीवन हे हरिकथेबरोबर निरूपणावर आधारित असावं। हे निरूपण म्हणजे काय? तर समर्थांनी निरूपणाची व्याख्या अद्वैत म्हणजे निरूपण अशी केली। आणि पुढे धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी या नाव साधक, हे साधक लक्षण म्हणून देखील त्यांनी सांगितलं। ही अद्वैत बोधाच्या विवेचनाची गोडी, आणि नुसती गोडी नाही तर त्याचा अर्थ आपल्याला कळण्यासाठी गुरुपदिष्ठ सोहमध्यान साधना करणं हे आपल्यासाठी निरूपण आहे। त्यामुळे साधक विश्वासाठी निरूपण म्हणजे निर्गुण उपासना, ध्यान, सोहमध्यान। आपल्या दृष्टीने निरूपणाचे दोन भाग करावेसे मला वाटतात। एक म्हणजे स्वामीजींकडून होणारं अद्वैत बोधाचं श्रवण, त्यावर आपलं स्वतःचं असं चिंतन, अभ्यास, आणि दुसरं म्हणजे आपली स्वतःची साधना, तसंच आपला अद्वैत ग्रंथांचा, स्वामीजींच्या सद्ग्रंथांचा अभ्यास, अद्वैत बोधासाठी तरल होण्यासाठीचे आपले प्रयत्न। परमार्थामध्ये श्रवणाला, मुख्यतः सद्गुरुमुखातून होणाऱ्या श्रवणाला अनन्य साधारणाचं महत्व आहे। साधकाच्या साधना मार्गात येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्याचं, अनेकविध शंका संदेह दूर करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या निरूपणात असतं, अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं। स्वामी माधवनाथांनी 1958 साली स्वांत सुखाय सुरू केलेला हा वाग्यज्ञ स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या पश्चात आज 23 वर्ष अव्याहतपणे सुरू ठेवलेला आहे तो या साधक विश्वासाठी। त्यांच्याकडे येणारा जो साधक वर्ग आहे तो ज्या सामाजिक, वैचारिक, मानसिक पातळीवरून येतो आहे तिथूनच त्याची पारमार्थिक प्रगती कशी होईल या ध्येयाप्रत त्यांची निरूपणा वाहिलेली आहे। एकूणच बदलत चाललेल्या समाज जीवनामध्ये साधकांनी आपली साधना जीवापाड कशी सांभाळावी, संतांना अभिप्रेत शुद्ध चरित्र जीवन कसं जगावं, साधनेच्या शांती समाधानाने आपलं जीवन कृतार्थ कसं करावं, ह्याचं मार्गदर्शन ते त्यांच्या निरूपणातून सत्संगातून करत आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्ञानाचा विचार ते आपल्याला सांगत आहेत. ते ज्या अद्वैत बोधात निमग्न आहेत, ते ज्या परमशांतीला प्राप्त झालेले आहेत, तो मार्ग ते आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सत्संगातून दाखवत आहेत. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या अद्वैत ग्रंथांचा आडवा छेद म्हणजे क्रॉस सेक्शन घेऊन ते करीत असलेली प्रवचनं ही तर पारमार्थिक प्रवचनांच्या इतिहासातली क्रांतीच म्हणावी लागेल. आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल भगवद्गीतेमध्ये ध्यानाचं विविध ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे, अशा ध्यानाचं विवरण करणाऱ्या श्लोकांवरची त्यांची निरूपणं आणि त्यावेळी त्यांनी करून घेतलेली सोहम ध्यान साधना म्हणजे सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे या समर्थ वचनाचा प्रत्यय देणारी. आणि महत्वाचं म्हणजे आपण हा प्रत्यय घेऊ शकतो कारण आपण सद्गुरु कृपांकित आहोत, सद्गुरूंनी दिलेली सोहम ध्यान साधना आपण करतो आहोत, आणि म्हणूनच स्वामीजींच्या अद्वैत निरूपणाशी आपण कुठेतरी जोडले जातो. अद्वैत निरूपणाच्या श्रवणातून बोधाचा प्रत्यय हा शोधित सत्वगुणी श्रोत्याला शक्य आहे. आणि ह्याच मुख्य गोष्टीसाठी हा प्रत्यय घेता यावा याच्यासाठी आपल्याला समर्थांना अपेक्षित असा निरूपणाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी स्वामीजींच्या निरूपणातून प्रतिपादित होणारा विषय आपल्याला जास्तीत जास्त कसा कळेल, तो आपण आपल्या जीवनात कसा रुजवू शकू, सार श्रवण ज्याला म्हणतात ते आपण कसं करू शकू, अद्वैत बोधासाठी तरल कसं बनू शकू, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मुख्य म्हणजे गुरुपदिष्ठ सोहम ध्यान साधना आणि त्याला अनुकूल इतर साधनांचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. नाम, अनुषंगिक साधना, स्वामीजींनी दिलेले पाच मध्यवर्ती संकल्प, अद्वैत ग्रंथांच्या आधारे शिष्य लक्षण, साधक लक्षण, भक्त लक्षण याचा अभ्यास आपण केला पाहिजे. दैवी गुणांच्या अंगाने मोठं होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याबद्दल मार्गदर्शन करताना स्वामीजी एकदा म्हणाले होते की आज केंद्रात ज्या ओवीवर ज्या श्लोकावर निरूपण होणार आहे त्याचा अभ्यास जर का आपण घरूनच येताना करून आलो तर तो विषय आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कळू शकेल. स्वामीजींनी सांगितलेली ही युक्ती अनुसरली पण त्यात सातत्य राखता आले नाही. आजच्या या चिंतन सेवेच्या निमित्ताने हा प्रयत्न पुन्हा एकदा चालू करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची संधी मला मिळाली, स्वामीजींच्या भक्तीत रंगून जाता आलं, तसंच दासबोध या अद्वैत ग्रंथाचा थोडाफार अभ्यास करता आला, स्वामीजींच्या सद्ग्रंथांचा अभ्यास करता आला. त्यांचं एक सुंदर वाक्य वाचण्यात आलं, ते असं म्हणतात की सगुण उपासनेने सुरुवात, निर्गुणाशी एकरूपता, तत्पश्चात पुन्हा सगुणाचे भजन, ह्याने साधकाचा परमार्थ पूर्ण होतो. मला असं वाटतं की आजच्या या चिंतनाचा मुख्य हरिकथा निरूपण याचा मतीत अर्थ स्वामीजींनी या एका वचनामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. परमार्थ, गुरुभक्ती, साधना, आपलं केंद्र, ह्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आपलं जीवन जगण्याचा आज आपण निश्चय करूयात. हरिकथा निरूपणावर आधारित स्वामीजींचे कार्य आपलं जीवन घडवण्यासाठी सहाय्यभूत आहे. स्वामी वाघनाथांबद्दल बोलताना स्वामीजी एकदा असं म्हणाले होते की स्वामीजींकडे येणारा जो साधक समुदाय आहे तो जेणेकरून परमार्थाच्या ठिकाणी, गुरुभक्तीच्या ठिकाणी, साधनेच्या ठिकाणी अनन्य कसा राहील असा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. स्वामी मकरंदनाथांना देखील असे प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. इतकंच नव्हे तर आपलं जीवन त्यांच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे, त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना आपण आपल्या साधनेच्या प्रयत्नांची यथाशक्ती जोड देण्याचा निश्चय करूया. आणि यथाशक्ती म्हणजे स्वामीजी म्हणतात तसं शक्यतेचं शेवट सोडो, तशा प्रकारे यथाशक्ती जोड देण्याचा निश्चय करूया. स्वामीजी, हरिकथा निरूपण आपल्या जीवनाचे जसे सूत्र बनून राहिलेले आहे आणि आपल्या दैवी कार्याचे जसे ते सूत्र बनलेले आहे तसे ते आमच्या देखील आयुष्याचे सूत्र बनावे हीच आपल्या चरणी मी आज विनम्र प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत.
मुख्य हरिकथा निरूपण. अद्वैत ग्रंथांवरचं निरूपण हा स्वामीजींच्या कार्याचा पायाच म्हणता येईल. आताच आपण कैवल्य करून ऐकलं, स्वामीजींचा भर श्रवणावर आहे आणि श्रवणातूनच साधनेचा पक्का निश्चय साधकाच्या जीवनात उतरतो. अशा साधनेच्या दृढ संकल्पाने आजवर कित्येक जीवन उद्धरून नेली आणि ती प्रक्रिया निरंतर चालूच आहे. स्वामीजींच्या शिकवणुकीनुसार जीवन जगायचा कसून प्रयत्न करणारी अशीच एक साधिका सद्भक्त सौभाग्यवती वृषाली सहस्त्रबुद्धे. अगदी लहान वयातच स्वामी माधवनाथांचा सहवास तिला लाभला आणि नंतर स्वामी मकरंदनाथांच्या चरणी ती स्थिरावली. ती पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. तिचं चिंतन आता आपण ऐकूया.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या परिसंवादात अभ्यासासाठी घेतलेल्या दासबोधातल्या ओळीच्या दुसऱ्या चरणावर चिंतन करण्याचा आता आपण प्रयत्न करूया. समर्थ म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. यातलं मधलं चरण दुसरे ते राजकारण. सगुण आणि निर्गुण उपासनेतून बोधाचा निश्चय पक्का झाल्यावर पुढची पायरी काय? तर दुसरे ते राजकारण. राजकारण म्हटल्यावर आपल्या मनात जो अर्थ उमटतो तो खूप वेगळा आहे. फार काही चांगल्या अर्थाने आपण हा शब्द वापरत नाही आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघता तर राजकारण हा शब्द संत्रस्त करणारा भयावह वाटतो. पण राजकारण या शब्दाचा खरा अर्थ ज्या अर्थाने समर्थांनी तो इथे वापरला आहे तो खूप सकारात्मक आहे. काय आहे राजकारण या शब्दाचा अर्थ? तर राज म्हणजे अत्यंत महत्वाचं. आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय? तर राजविद्या, अध्यात्मविद्या, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणारी विद्या. हे जे आपल्यासाठी मुख्य आहे, महत्वाचं आहे, ते प्राप्त करण्यासाठी लागणारं आचरण म्हणजे राजकारण. नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून आपल्या सद्गुरूंना अभिप्रेत असं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राजकारण. याबाबत चिंतन करताना असं वाटलं की या राजकारणाचे दोन विभाग करता येतील, एक अंतरंग आणि एक बहिरंग. अंतरंग विभाग म्हणजे आपल्या आतला प्रवास, खऱ्या मीच्या शोधाचा प्रवास, म्हणजेच सद्गुरुपदिष्ट मार्गाने केलेली सोहम ध्यान साधना. ही ध्यान साधना, ही अध्यात्मविद्या प्राप्त करण्यासाठीचा प्रशस्त मार्ग सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळीच आपल्याला दाखवून दिला आहे. त्या मार्गावर चालत असताना सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यात काहीही बदल न करता ध्यान साधने व्यतिरिक्त जीवनात तो बोध ते अनुसंधान टिकवण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या आपल्याला वापराव्या लागतात. कुठल्या बरं युक्त्या आहेत या? तर त्यासाठी परत आपल्याला हरिकथा निरूपण श्रवणाचा आधार घ्यावा लागेल आणि श्रवणातून कळलेल्या युक्त्या ज्याला साधक बाधक युक्त्या असं देखील म्हणतात. साधक युक्त्या म्हणजे काय? तर कशा रीतीने जीव हा मुळातच ब्रह्म आहे, कोणती साधना केल्याने जीवाला शिवस्वरूपाचा परमात्म्याचा बोध होतो, त्या साधनेला सहाय्य करणाऱ्या युक्त्या म्हणजे साधक युक्त्या. जसं कुठल्याही दोन घटनांमध्ये एक जागा असते. उदाहरणार्थ एक काम संपवून आपण दुसरं काम सुरू करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळतो. त्या वेळात आतमध्ये वळून आपल्या स्वरूपाचं विवेकाने चिंतन करणं, सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलं आहे तत्वमसी तेच तू आहेस याचं चिंतन करणं, या अशा सवयी लावून घेणं म्हणजे साधक युक्त्या. मी शाळेमध्ये शिक्षिका आहे. शाळेत 2 तासांमध्ये घंटा होते. त्या घंटेची खूण मी ठरवून ठेवली आहे. घंटा झाली की मी असं चिंतन करण्याचा प्रयत्न करते की मी देह मन बुद्धी नाही, मी परमात्म स्वरूपच आहे. आपापल्या दिनक्रमानुसार आपल्याला अशा ज्या जागा मिळतात त्यावेळी दुसरा कुठला विचार न करता त्या बोधाच्या अनुसंधानात आपण नक्कीच राहू शकतो. थोडक्यात साधकाचा जो बोध आहे तो साधण्यासाठी केलेल्या युक्त्या म्हणजे साधक युक्त्या. आता बाधक युक्त्या म्हणजे काय? तर अद्वैत बोधाला बाधक असा भेदबुद्धीचा निश्चय नकळतपणे आपल्या ठिकाणी पक्का झालेला असतो. जसं मी देह आहे, परमात्म्यापासून वेगळा आहे, ह्या भेदबुद्धीच्या निश्चयाला बाधा येईल अशा युक्त्या म्हणजे बाधक युक्त्या. भेदबुद्धी ही आजूबाजूच्या विषय सुखांमुळे, बहिर्मुखतेमुळे उत्पन्न होते, वाढते. मग भेदबुद्धीला बाधा आणण्यासाठी बहिर्मुखता कमी करायला हवी आणि त्यासाठी सुद्धा अनेक विधेय युक्त्यांचा आपण अवलंब करू शकतो. जसं एखादी ओवी घेऊन दिवसभर त्या ओवीच्या चिंतनात राहणं किंवा ध्येयवाक्यांचा मागोवा घेणं. अजून सहज करता येण्यासारखी युक्ती म्हणजे आपल्या केंद्र साधक व्हॉट्सअप ग्रुपवर रोज सकाळी जो फोटो येतो त्यात स्वामीजींची प्रसन्न अशी भावमुद्रा आणि त्यांचं एक बोधवाक्य, त्या बोधवाक्याच्या चिंतनात दिवसभर राहणं. किंवा केंद्रामध्ये ज्या मध्यवर्ती संकल्पना आहे त्यांचा अभ्यास. जसं मागच्या महिन्यात अंतर्मुखता ही मध्यवर्ती संकल्पना होती, तर त्या महिन्यात अंतर्मुखता वाढेल असा एखादा नियम की टीव्ही न बघणं, पेपर न वाचणं किंवा सोशल मीडियापासून लांब राहणं इत्यादी. तर अशा ह्या साधक बाधक युक्त्या या वापरून आपली ध्यान साधना सखोल करण्यासाठी अधिकाधिक अंतरंग करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे व्यक्तिगत पातळीवरचं अंतरंग राजकारण. आता राजकारणाचा दुसरा विभाग म्हणजे बहिरंग विभाग. व्यवहारात संसारात आपला अनेक प्रकृतींशी संबंध येतो. सगळ्याच आपल्याला अनुकूल असतात असं नाही. अशा वेळी आपल्याला अनेक प्रसंग चतुराईने हाताळावे लागतात. आपण सर्वजण जे इथे केंद्रात येतो त्यातले काही जण असे आहेत की त्यांचं सगळं कुटुंबच इथे येतं, पण काही जण ही त्यांच्या कुटुंबातील केंद्रात येणारी एकमेव व्यक्ती असू शकते आणि काही जणांना कदाचित केंद्रात यायला विरोधही होत असेल. अशावेळी तारतम्याने व्यवहार चातुर्य वापरून कुणाचंही अंतःकरण न दुखवता पण प्रसंगी थोडं निश्चयी राहून आपली साधना चालू ठेवणं म्हणजे राजकारण. मी माझ्या घरातली केंद्रात येणारी एकमेव व्यक्ती आहे. मी रविवार सकाळ हा वेळ निश्चितपणे केंद्रात येण्याचा असा ठरवलेला आहे. मग त्यावेळी जर इतर काही गोष्टी आल्या तरी केंद्राला प्राधान्य देऊन केंद्राची वेळ सांभाळून बाकीच्या इतर गोष्टी करते. आणि माझा असा अनुभव आहे की आपण जर एखाद्या गोष्टीत सातत्य दाखवलं तर इतर लोकही आपल्या त्या नियमाचा त्या वर्तनाचा आदर करतात. आता माझ्या घरी रविवारचे सकाळचे 2 तास मी नाही हे गृहीतच धरलेलं आहे. भगिनी वर्गाला विशेषत संसारातून बाहेर पडणं थोडं अवघड जातं. अनेक व्यवधानं त्यांच्या मागे असतात. पण थोडं चतुराईने वागून प्रसंगी काही गोष्टींना नम्रतेने नकार देण्याचं धैर्य देखील आपल्याला दाखवायला लागतं आणि हे धैर्य दाखवणं ही देखील एक युक्तीच आहे. तर असे हे अंतरंग आणि बहिरंग राजकारणाचे 2 भाग असले तरी ते एकमेकांना पूरक असेच आहेत. आपली ध्यान साधना आणि संसारिक जीवन या 2 गोष्टी ज्या एकमेकांवर अवलंबून आहेत त्यांचा मेळ साधताना वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब करणं म्हणजे राजकारण. आतापर्यंत आपण वैयक्तिक साधनेच्या दृष्टिकोनातून राजकारण ह्या शब्दाचा अर्थ बघितला. आता कार्याविषयी थोडं बघूया. आज हे कार्य 5 तपाहून अधिक काळ दिमाखात उभं आहे. ह्या कार्य उभारणीसाठी काय बरं राजकारण स्वामीजींनी केलं असेल? तर वैयक्तिक जीवन घडवण्यासाठी जे काही साधकांनी करणं अपेक्षित आहे तसंच सगळं कार्यासाठीही अपेक्षित आहे. जसं वैयक्तिक जीवनात राज मुख्य काय तर आध्यात्मिक विद्या, तसं कार्याच्या दृष्टीने सुद्धा मुख्य काय तर शुद्ध परमार्थ, त्याला अनुसरूनच बाकीच्या गोष्टी. वैयक्तिक जीवनात जसं अंतर्मुखतेने राहायचंय तसं साधक विश्वातही अंतर्मुखतेनेच राहायचंय. ह्या एका समान सूत्रावर ह्या कार्याची उभारणी केल्यामुळे वैयक्तिक जीवनातून आपण साधक विश्वात आलो तरी साधनेच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचे अर्थ बदलत नाहीत, किंबहुना ते व्यापक होतात कारण आपण एका समूहामध्ये असतो. अशा एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या समूहाला एकत्र आणून त्या समूहाच्या कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी जे काही नियम आहेत ते स्वतः आचरणात आणून मग ते इतरांसमोर ठेवणं हे साधक विश्वाचं राजकारण स्वामीजींनी केलं करत आहेत. शुद्ध परमार्थाच्या पायावर एका शिस्तीच्या नियमाच्या चौकटीत हे कार्य आज इतकी वर्ष अव्याहतपणे चालू आहे. यात गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही अंगांनी वाढ होते आहे. स्वामीजींनी ज्या पद्धतीने ह्या कार्यविस्ताराची कल्पना केली होती अगदी त्याच स्वरूपात हे कार्य वर्धिष्णूर होत आहे आणि ज्या एका सातत्याने मुख्य सूत्र न सोडता हे कार्य इतकी काळ चालू आहे ते सातत्य आपल्याला भावून जातं आणि हे सातत्य आपण आपल्या जीवनात कसं उतरवू शकू हा विचार हा प्रयत्न आज या वर्धापन दिनाच्या दिवशी आपण इकडनं घेऊन जाऊ. आपल्या वैयक्तिक जीवनात साधनेबरोबर आपली व्यवहाराच्या अंगानी असणारी सुरक्षितता जशी आपण प्रयत्नपूर्वक जपतो तसं जेव्हा आपण केंद्रात येतो तेव्हाही तीच सुरक्षितता इथेही जपली जावी हे स्वामीजींना अपेक्षित आहे. इथे केंद्र आणि येणारे साधक यांच्यामध्ये जशी एक आर्थिक शिस्त पाळली जाते तशीच ती साधका साधकांमध्ये देखील पाळली गेली पाहिजे याबाबत ते आग्रही असतात. आपला वैयक्तिक स्वार्थ साधून घेण्यासाठी या कार्यामध्ये कोणी सहभागी होत नाहीये ना, इकडे त्यांचं लक्ष असतं आणि म्हणूनच कार्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रजोगुणाचा शिरकाव त्यांनी कधीही होऊ दिला नाही. आज बाहेरच्या जगात ज्या सुधारणा होत आहेत त्या ज्या आणि जितक्या प्रमाणात कार्याला आवश्यक आहेत तेवढ्याचा स्वीकार आहेच, पण त्यामुळे मूळतः अंतर्मुख अशा कार्य संस्कृतीला कुठे धक्का लागत नाहीये ना हे ते बघत असतात. नेत्याचा जो स्वभाव असतो तो कार्यामध्ये उतरतो. स्वामीजींच्या आणि स्वामी मकरंदनाथांच्या अंतर्मुख स्वभावाला अनुसरूनच हे कार्य पुढे घडतंय. कार्याच्या दृष्टीने आणखी एक भाग जो फार महत्वाचा वाटतो तो म्हणजे कार्याची पारदर्शकता. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांना समाविष्ट करणं शक्य नाही, पण एखादा निर्णय झाला किंवा एखादा बदल झाला की तो का झाला त्याच्या मागची भूमिका स्वामीजी केंद्रात विस्ताराने सांगतात. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे कार्य आपलं आहे अशी भावना होते आणि आपण सहजपणे या कार्याशी जोडले जातो. जी एक दृष्टी ठेवून स्वामी माधवनाथांनी हे कार्य उभं केलं त्यात स्वामी मकरंदनाथ साधक कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले आणि स्वामीजींची ही कार्याविषयीची दृष्टी स्वामी मकरंदनाथांनी आत्मसात केल्यामुळे आज स्वामीजींना देह ठेवून 23 वर्ष झाली तरी हे कार्य निरंतर चालू आहे. ही कार्यदृष्टी कोणीतरी घ्यावी, त्याचं संक्रमण व्हावं यासाठी साधक कार्यकर्ता घडवण्याचं महत्वाचं काम स्वामीजी अहोरात्र कष्ट घेऊन करत आहेत आणि त्यांचे हे कष्ट आपल्या मनाला स्पर्श करून जातात. साधक कार्यकर्ता यातला साधक हा शब्द महत्वाचा. इथे नुसतं काम करणं अपेक्षित नाहीये तर आपली ध्यान साधना सांभाळून कार्यामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता स्वामीजींनी घडवत आहेत. स्वामीजींनी असे जे कार्याविषयी केलेले बुद्ध्या प्रयत्न आहेत ते स्वामीजींचं कार्याविषयीचं राजकारण. शेवटी असं म्हणावंसं वाटतं की ज्ञानोबांचं अद्वैत बोधपाठनाचं स्वप्न किंवा समर्थांचं आनंद वनभुवनाचं स्वप्न आपल्या कार्याबाबत प्रत्यक्ष साकार झालं आहे. त्या कार्याचा वर्धापन दिन उत्सव आपण आज सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. स्वामीजींची ही कार्याविषयीची दृष्टी समजून घेऊन त्यांना अभिप्रेत असं साधक बनण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. त्यासाठी लागणारी शक्तीबुद्धी त्यांनीच आपल्याला द्यावी ही त्यांच्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना. हरिओम.
वृषालीताईचं चिंतन ऐकत असताना राजकारण या शब्दाचा समर्थांना स्वामीजींना अपेक्षित असा अर्थ आपल्याला उमगला. मीही मनाची खुणकाट बांधत होते की संसार करत असताना परमार्थ प्राधान्याने जपण्यासाठी आपणही आपली सर्व शक्तीबुद्धी वापरून योजनापूर्वक युक्तीने वागायचं आहे. जे राज आहे ते समजून घेऊन त्याच्या आड येणारी आपली प्रकृती परिस्थिती गुणदोष यांच्यावर मात करायची आहे आणि त्यासाठी सावध राहणं फार गरजेचं आहे. आज परिसंवादासाठी घेतलेल्या ओवीच्या अंतिम चरणाकडे आता आपण वळत आहोत. तिसरे ते सावधपण सर्व विषयी यावर आपलं चिंतन प्रगट करेल सद्भक्त कौस्तुभदादा क्षीरसागर. स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभलेला आणि तेव्हापासून स्वामीमय जीवन जगणारा केंद्राच्या सर्व सेवांमध्ये अतिशय हार्दिकतेने सहभागी होणारा कौस्तुभदादा एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहे. त्याचं चिंतन आता आपण ऐकूया.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
आताच आपण समर्थांनी सांगितलेल्या पहिल्या दोन गोष्टींबद्दल ऐकलं. आता तिसरे येते सावधपण सर्व विषयी यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. समर्थ म्हणजे मूर्तिमंत सावधपणा. अगदी लहान वयातच ते स्वतः सावध झाले आणि शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे असा जणू त्यांना ध्यासच लागला. हे शहाणं होण्याचा पाया म्हणजे सावधपणा आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि यासाठीच सावधपण मज देरे राम अशी तळमळून मागणी रामरायाकडे करायला त्यांनी आपल्याला सांगितलं. सावध साक्षेपी आणि दक्ष हे त्यांचे जसे परवलीचे शब्द असे समर्थ आपल्याला सांगता आहेत. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. विषय ही अगदी स्वाभाविक अगदी नैसर्गिक अशी गोष्ट आहे. प्रत्येक इंद्रियाचा आपला आपला विषय आहे आणि त्या त्या इंद्रियाद्वारे त्या त्या विषयाचं सेवन करून सुखी किंवा दुःखी झालो असं आपण समजत असतो. ज्या विषयामुळे आपल्याला म्हणजेच आपल्या देहाला सुख प्राप्त होईल तेवढेच विषय सेवन करण्याकडे, आणि ज्या विषयांमुळे आपल्याला म्हणजे आपल्या देहाला दुःख प्राप्त होईल ते सगळे विषय टाळण्याकडे आपला कल असतो. आपण तसाच प्रयत्न सतत करत असतो. हा देह म्हणजेच मी, या देहाशी संबंधित ते माझे, आणि यांच्या सुखासाठी, यांच्या आजूबाजूची परिस्थिती कायम अनुकूल राहावी यासाठी सतत सावध राहणारे आपण कायम बघत असतो. पण समर्थांना केवळ हे असं सावधपण अभिप्रेत नाहीये. अजून सूक्ष्म, अजून सखोल असा सावधपणा आपण अंगी बाणवावा हे ते आपल्याला इथे सांगतायत. हे विषय एवढे हवे हवेसे गमनीय असे असतात की ते कधी आत जाऊन बसतात आणि आपण त्यात कधी वाहून जातो, प्रवाहपतीत होतो हे आपल्या लक्षात देखील येत नाही. एकदा उपभोगलेल्या विषयाची स्मृती ही एवढी आपल्या आत जाऊन बसते की ती आठवण कधी येईल आणि तो विषय परत मिळवण्यासाठी आपण काय काय करू याविषयी काही सांगता येत नाही. या विषयांची सतत आठवण, त्यातून त्या संबंधित चिंतन, त्यातून त्याला ते विषय मिळवण्यासाठी पूरक अशी कृती, आणि अशा सतत कृतींमधून बनलेला आपला स्वभाव किंवा आपली आंतरव्यक्ती, या दुष्टचक्रामध्ये अडकूच नये यासाठी, आणि जरी अडकलो तरी त्यातून बाहेर येण्यासाठी सुद्धा हा सावधपणा अतिशय आवश्यक आहे. हा सावधपणा कसा? तर सर्व काळ हवा. आणि कुठे? तर सर्व विषय हवा. सर्व गोष्टींमध्ये सावधानता हवी. हे सावधपण प्रामुख्याने साधनेच्या वेळी आपल्याला राखता यायला हवं. आपण इथे बरेच जण अनुग्रहित आहोत. सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करत असताना आपण किती सावध आहोत यावरच आपल्या साधनेची गुणवत्ता अवलंबून असते, आणि या साधनेतल्या गुणवत्तेवरच आपलं साधनेतलं सातत्य सुद्धा अवलंबून असतं. स्वामीजी एकदा म्हणाले होते की ध्यानाच्या सुरुवातीला आपण जे दीर्घ श्वास घेतो त्यावेळी जर आपल्या मनामध्ये विचार निर्माण व्हायला लागला तर आपला मृत्यू ओढवलेला आहे असं समजावं. असा सावधपणा जर सद्गुरु कृपेने आपल्याला ध्यानामध्ये सुद्धा जर जमला तर ते जे आपल्याला सांगत असतात तशी आत्मसंज्ञक शांती आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकेल. आणि अशा ध्यानामुळे एका बाजूला शांती, समाधान, आणि दुसऱ्या बाजूला संत सद्गुरु जे आपल्याला कायम सांगत असतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, असं देहाबद्दलचं क्षणभंगुरत्व, संसाराचं अनित्यत्व याचं भान सुद्धा आपल्याला राखता येऊ शकेल. मग नंतर आपल्या रोजच्या व्यावहारिक, सांसारिक अशा कर्मांमध्ये असताना या कर्मांच्या योगाने आपण समाज पुरुषाची सेवा करतो आहोत असा काही एक उदात्त भाव आपला आहे की नाही याविषयी आपल्याला सावध राहता येईल. त्याचबरोबर केंद्रामध्ये, साधक परिवारामध्ये असताना जे एका ध्येयाने प्रेरित होऊन सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करताहेत त्यांच्याबरोबर या सद्गुरु कार्यामध्ये काही सेवा करत असताना आपला भाव कसा आहे? का आपल्याला कोणाबद्दल काही मत्सर, असूया अशी वाटते आहे का? आपण सावध राहून हे तपासायला हवं. अजून एक महत्वाचं म्हणजे मी जी व्यावहारिक कर्म करतो आहे ती नियत कर्म आहेत ना, माझ्या वाट्याला आलेली स्वधर्म कर्म आहेत ना, त्या योगाने माझी इंद्रिय ज्या ज्या विषयांमध्ये वावरत आहेत ते विषय धर्म आहेत ना, आणि हे विषय जरी धर्म असले तरी सुद्धा त्या विषयांमध्ये मी वाहून जात नाहीये ना, त्या विषयांचं माझ्यावर आक्रमण तर होत नाहीये ना, यासाठी सावध राहण्याची आवश्यकता आहे. विषयांमध्ये राहूनही विषय उपभोगत असताना सुद्धा सावध, आणि याकरता आपल्या स्वतःवरच विविध प्रयोग करणं. स्वामीजी एकदा म्हणाले होते की कामानिमित्त ज्यांना बऱ्याच वेळा बाहेरगावी असं जायला लागतं तर त्यांनी त्यावेळी एखाद्या वेळी आपलं राहण्याचं जे ठिकाण आहे ते थोडं कमी प्रतीचं, नेहमीपेक्षा थोडं कमी सुखसोयी असलेलं असं निवडता येते का ते बघावं. खाण्याच्या बाबतीत सुद्धा असंच, कपड्यांच्या बाबतीत सुद्धा असंच. अर्थातच आपण आपल्या घरी राहून सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग आपल्या स्वतःवर
करू शकतो। या ओवीमध्ये सुरुवातीला ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्याबद्दल सुद्धा सावध राहण्याचा अभ्यास आपल्याला जमायला हवा। आताच आपण सद्भक्त कैवल्यकडनं ऐकलं हरिकथेबद्दल। ही हरिकथा म्हणजे संतांबद्दल, भगवंतांबद्दल आणि अर्थातच आपल्या प्राणप्रिय अशा सद्गुरूंबद्दल सांगणं ऐकणं हे सगळं जेवढं गोड आणि भाव निर्माण करणारं असं असतं की आपण त्यात अक्षरशः रंगून जातो। सद्गुरूंच्या लीला चरित्राचा मुख्य हेतू काय आहे तर मी साधना मार्गावर अविरत चालत राहणं हा, याकरता मी सावध आहे की नाही। तसंच त्यांच्या प्रत्यक्ष देहाची काही सेवा करण्याची जर संधी, जर ते सद्भाग्य मला लाभलं तर त्यांना केवळ मी त्या देहाच्या चौकटीतच बघतो आहे का, सीमित मर्यादित असं ठेवतो आहे का आणि मी सुद्धा त्या चौकटीतच अडकून पडलेलो आहे का, त्यांनी जो उपदेश मला केलेला आहे त्याचं परिशीलन माझ्याकडून होतं आहे का, मी सावध पाहिजे। त्याचबरोबर जर मला निर्गुणाबद्दल विशेष आत्मीयता असेल तर सगुणाबद्दल मला काही ओढ वाटते की नाही, सगुणाचं भजन पूजन अंतःकरणापासून करावं असं मला वाटतं आहे की नाही, की रामकृष्ण जसं म्हणायचे तसं केवळ नेती नेतीचा परमार्थ मी करतो आहे, मी सावध राहायला हवं। सद्भक्त वृषालीने राजकारण याच्याबद्दल आपल्याला सांगितलं। हे राजकारण साधत असताना आपण संवेदनशील आहोत की नाही, हा अभ्यास करत असताना आपण तरल अंतःकरणाने हा अभ्यास करतो आहोत का, हे सर्व साधत असताना आपण दुसऱ्याची अंतःकरण दुखावत तर नाही, हे सुद्धा सावधपणे आपण बघितलं पाहिजे। खरं तर ह्या पहिल्या दोन गोष्टी आहेत म्हणूनच हा जो सावधपणाचा अभ्यास आहे तो शक्य आहे। जर ह्या पहिल्या दोन गोष्टी नसतील तर सावधपणाचा अभ्यास होणं शक्य नाही। ज्याप्रमाणे व्यक्तीसाठी हे विषय असतात त्याचप्रमाणे अशा अनेक व्यक्तींचा मिळून समूह किंवा एखादी संस्था अशी तयार होते आणि या संस्थेसाठी सुद्धा अर्थातच विषय हे असतात। एखाद्या संस्थेने कशा पद्धतीने पुढे वाटचाल करायला हवी, तिचा व्याप किती आणि कसा वाढवायचा, या आणि अशा अनेक गोष्टी ह्या त्या संस्थेच्या सर्वोच्च नेतृत्वावर अवलंबून असतात। आणि जर या ठिकाणी हे सर्वोच्च नेतृत्व जर सावध नसेल तर मग ज्या उद्देशाकरता हे सगळं निर्माण केलं गेलं त्या उद्दिष्टापासून भरकटायला, पतन पावायला त्या संस्थेला अजिबात वेळ लागत नाही। आज आपण स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 63वा वर्धापन दिन उत्सव साजरा करतो आहोत, ज्या एका उदात्त पवित्र अशा हेतूने परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच उदात्त आणि पवित्र अशा मार्गावरून आज सुद्धा मंडळाची वाटचाल सुरू आहे। या कार्याच्या संख्यात्मक वाढीपेक्षा सुद्धा गुणात्मक वाढीसाठी म्हणून स्वामीजी विशेष लक्ष ठेवून असतात। सहजरित्या नैसर्गिकपणे हे कार्य जेवढं वाढेल, जनमानसात लोकांमध्ये पोहोचेल तेवढं पोहोचेल, त्याकरता खूप काही विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं सांगणं असतं। मंडळाच्या अतिशय पारदर्शी व्यवहारांमुळे, विशेषतः आर्थिक बाबतीत असलेल्या लौकिकांमुळे अनेक जण, म्हणजे जे इथे नियमितपणे येत नाहीत असे सुद्धा अनेक जण मंडळाला काही गोष्टी देऊ करत असतात, परंतु जर कार्याला त्याची आवश्यकता नसेल तर स्वामीजींनी अतिशय नम्रपणे त्या गोष्टींना नकार दिलेला आहे। या संदर्भातले दोन प्रसंग मला इथं सांगावेसे वाटतात। अध्यात्म मंगलधाम शेजारची एक वास्तू मंडळाला देऊ करण्यात आलेली होती, परंतु निस्पृह आणि सावध अशा स्वामीजींनी सर्व बाजूंनी विचार करून ही वास्तू स्वीकारायला त्यावेळी नम्रपणे नकार दिलेला होता। तसंच अजून एक प्रसंग म्हणजे मुंबईचे एक हिरे व्यापारी स्वामीजींना असं म्हणाले होते की तुम्ही माझे सद्गुरू व्हा, आपण दोघं मिळून खूप मोठं कार्य उभं करू, सामाजिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या संस्था उभ्या करू, पण स्वामीजींनी अर्थातच त्यावेळी सुद्धा तातडीने त्याला नकार दिला। केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आर्थिक मदतीची आवाहन ही अगदी 2-3 वेळेलाच केली गेलेली आहेत। कार्याच्या प्रसिद्धीप्रमाणेच स्वामीजी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्धीसाठी म्हणजे प्रसिद्धी बाबत असं मला म्हणायचं आहे अतिशय सावध आणि दक्ष असे असतात. खर तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परम पूजनीय स्वामी माधवनाथ असं म्हणायचे की गावगांना फिरल्यामुळे गुरु मोठे होत राहतात परंतु जे समोरचे श्रोते असतात ते जिथल्या तिथेच राहतात. स्वामीजींचा देखील असाच भाव आहे आणि त्यामुळे त्याच त्या श्रोत्यांसमोर तीच ती गोष्ट कायम सतत पुन्हा पुन्हा सांगत राहणं हे या स्वामी कार्याचं वैशिष्ट्य आहे. खर तर त्यांच्या सांगण्यातच असं काही आहे की सावधच व्हायला होतं. समर्थांना जे सांगायचं आहे संतांना जे आपल्याला सांगायचं आहे ते त्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या सांगण्यातून अगदी स्पष्टपणे व्यक्त होत असतं. त्यांच्या सहवासामध्ये राहून आपण सर्व साधकांना हा सावधपणाचा अभ्यास जो आहे तो अतिशय सहज गत्या असा होऊन गेलेला आहे. आपण सर्वजण जर त्यांच्या उपदेशाप्रमाणे साधनेमध्ये आणि व्यवहारामध्ये जर सगळीकडे वागत राहू तर अर्थातच जिथे जिथे आपण वावरतो तिथे तिथे आपोआपच या स्वामी कार्याबद्दल एक आदरभाव एक आपलेपणाची अशी भावना आणि एकूणच सर्व परमार्थाबद्दलच एक आस्था अशी निर्माण होईल. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने माझ्या वर्तनातून माझ्या चालण्या बोलण्यातून मी या पवित्र अशा कार्याला किंवा सद्गुरूंच्या नावाला धक्का तर लावत नाहीये ना याकडे सुद्धा मी सतत अतिशय सावधपणे बघणं त्याचं अवलोकन करणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारचं सावधपण सर्व विषयांबद्दलचं जे समर्थांनी इथे सांगितलेलं आहे जे सर्व संतांना अभिप्रेत आहे तसं सावधपण तो अभ्यास आपल्याला जमावा यासाठी आज आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू. हरी
कौस्तुभदादाच्या या अभ्यासपूर्ण चिंतनाने खरंच अंतर्मुख केलं. मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी ही ओवी स्वामीजींच्या कार्याचा पाया आहे तसंच ती आपल्याला आत्मदर्शनाचा मार्ग प्रकाशित करणारी आहे. मुख्य काय तर आपल्या अंतर्यामी असलेल्या हरीचा शोध घेणं त्यासाठी आवश्यक युक्तीने चातुर्याने वर्तन करणं आणि सतत सावध सजग असणं आत्मदर्शनाच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम कसा असावा याचं मार्गदर्शनच समर्थांनी आपल्याला केलं आहे. समर्थांचा दासबोध हा खरोखर साधकांसाठी प्रेरणास्थान आहे. यानंतर समर्थांनी रचलेला एक अभंग आपण ऐकणार आहोत. कल्याण मागणे रामा तुझ. आपल्या बोरिवली केंद्रात नित्य उपस्थित असणारा सद्भक्त मंदार करमरकर हा अभंग सादर करेल.
रामा तुझ आम्ही हरी जन तू जन पावन आम्ही हरी जन तू जन पावन बोलती वेद पुराणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ देव ही आले भक्त मिळाले आनंद तुझे निगुणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ भक्त सुखी देव राव सुखी हो भक्त सुखी देव राव सुखी हो दास म्हणे मज दे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ कल्याण मागणे कल्याण मागणे कल्याण मागणे रामा
या अतिशय गोड अभंगानंतर आता आपण हार अर्पणाचा कार्यक्रम करणार आहोत. मंडळातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त चंद्रकांत पांडुरंग सातव परमभूजनीय स्वामी मकरंदनाथांना हार अर्पण करतील आणि सौभाग्यवती माणिक चंद्रकांत सातव परमपूजनीय मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करतील. आपणा सर्वांना माहीत आहे येत्या मार्च महिन्यापासून केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये काही महत्वाचे बदल होणार आहेत. त्याविषयीचं निवेदन करावं अशी मी सद्भक्त गिरीशदा कुलकर्णी यांना विनंती करते.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
आपल्या केंद्राचे जे कार्यक्रम असतात दैनंदिन स्वरूपाचे आठवड्याचे, तर त्यामध्ये काही बदल करण्याचं आपल्या मंडळाने ठरवलं आहे. मंडळाने का बरं हा निर्णय घेतला? कारण एकतर पुणे शहर सर्व बाजूने खूप वाढत आहे आणि आपल्या इथं खूप लांब लांब वर्ण साधक अतिशय श्रद्धेने सातत्याने येत असतात. जसं पुणे शहर वाढत आहे त्याचबरोबर वाहतुकीचे, रहदारीचे, पार्किंगचे प्रॉब्लेम वाढत आहेत. त्यामुळं आपल्या इथं येणाऱ्या श्रोत्यांचा विचार करण्यासाठी मंडळाने हे काही बदल ठरवलेले आहेत. त्याची थोडक्यात कल्पना रूपरेषा अशी की जो रविवारी सकाळी परमपूजनीय स्वामीजींसमवेत ध्यान आणि नंतर त्यांचं प्रवचन हा कार्यक्रम आहे तसाच होत राहणार आहे. रविवारच्या सायंकाळच्या केंद्राला सुट्टी राहील. मंगळवारी जो स्वामीजींचा गाठीभेटीचा कार्यक्रम असतो तो आहे तसाच चालू राहील. दर बुधवारी रात्री परमपूजनीय स्वामीजींचं जे ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन होत असतं ते बुधवारी होण्याच्या ऐवजी गुरुवारी सकाळी 8:30 ते 9:15 या वेळेत होईल. म्हणजे बुधवारी पहिले 3 बुधवार कुठले कार्यक्रम राहणार नाहीत आणि जो 4th बुधवार असतो तर तेव्हा आपल्याला माहिती की माया अपार्टमेंट येथे निरूपण आणि भजन असं केंद्र होत असतं, ते आहे तसं चालू राहील. आता स्वामीजींचं जे प्रवचन आहे ते गुरुवारी सकाळी गणेशपूर्म येथे 8:30 ते 9:15 या वेळेत होईल. जो 4th गुरुवार असेल तेव्हा एकतर सत्संग किंवा अनुषंगिक साधना परमपूजनीय स्वामीजी ठरवतील त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि त्याची वेळ मात्र म्हणजे 4th गुरुवारची वेळ 8:30 ते 9:30 अशी राहील. या वेळा अशा आहेत की जे ऑफिसला जाणारे साधक आहेत त्यांना नंतर ऑफिसला जायला सुद्धा सोयीचं व्हावं. गुरुवारी सायंकाळचं अध्यात्म मंगलधामचं जे केंद्र आहे ते तसंच होईल, म्हणजे 2rd, 3rd, 4th गुरुवार. शनिवारी सकाळी गणेशपूरम येथे 8:00 ते 9:00 या वेळात आता अभंग ज्ञानेश्वरीचं प्रवचन होत राहील. हा एक बदल मुख्यत्वे करून आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. शनिवारी सकाळी 8:00 ते 9:00 त्यात सुद्धा हे पहिले 3 शनिवार प्रवचन होईल. जो 4th शनिवार असेल तेव्हा एकतर सत्संगाचा कार्यक्रम त्यात होईल. हे जो कार्यक्रम होईल ह्या भोगावच्या कार्यक्रमाशी निगडीत असल्यामुळं ऐनवेळेवर आपल्याला सांगण्यात येईल. शनिवारी सायंकाळी अध्यात्म मंगलधाम येथे 7:30 ते 8:30 या वेळात दासबोधाचं प्रवचन होईल आणि जो 4th शनिवार आहे तेव्हा सत्संगाचा कार्यक्रम होईल. आठवड्यात जेव्हा 5वा वार येतो तर आता जशी सुट्टी आहे तशीच सुट्टी राहील. हे सगळे बदल 1 मार्च म्हणजे रविवार 1 मार्च पासून अंमलात येतील. म्हणजे 1 मार्चला सकाळीचं केंद्र होईल स्वामीजींच्या समवेत ध्यान आणि त्यांचं प्रवचन, पण सायंकाळी सुट्टी राहील. तसंच मार्चमध्ये 5वा रविवार आहे तर 5व्या रविवारी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामीजींच्या मुलाखतीचा कार्यक्रम सध्या होत असतो, तो 8 ते 9:30 या वेळेत होत राहील. हे सगळे बदल आपल्या इथे येणारे जे साधक आहेत त्यांची सोय लक्षात घेऊन मंडळाने केलेले आहेत. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. हरिओम तत्सत.
आता आपण या कार्यक्रमाच्या पूर्णतेकडे येत आहोत. सुमारे 350 वर्षांपूर्वी समर्थांनी पाहिलेलं आनंदवन भुवनाचं स्वप्न आपल्याला इथे साकार झालेलं दिसत आहे. आपल्या सर्वांचं हे परमभाग्य आहे की आपणही त्याचा एक भाग आहोत. अशा कृतार्थतेच्या क्षणी एक प्रश्न मात्र मनात उभा राहतो. स्वामीजींचं हे पवित्र कार्य पाहून माझ्यामधली आत्मदर्शनाची ओढ तीव्र होते आहे ना? माझी अंतर्व्यक्ती घडण्यासाठी माझे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत ना? स्वामीजींच्या चरणांशी संपूर्णपणे शरणागत होण्यासाठी रोज अधिकाधिक श्रद्धेने माझी साधना सुरू आहे ना? देह मन बुद्धीच्या पलीकडे असलेल्या माझ्या अस्तित्वाकडे माझा प्रवास सुरू आहे ना? असं वाटतं या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपण निरंतर शोधत राहूया. या मंगल प्रसंगी
परमपूजनीय स्वामीजींनी आपल्याला आशीर्वचन द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.
हरी हरी. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. भक्त्या तू अनन्यया शक्य, अहम् एवं विधोर्जुन, ज्ञातुम् द्रष्टुम् च तत्त्वेन प्रवेष्टुम् च परंतप. 11व्या अध्यायातला 54वा श्लोक आज मी इथं सेवेकरता म्हणून घेतलेला आहे. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 63वा वर्धापन दिन उत्सव आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 43वा वर्धापन दिन उत्सव आपण संयुक्त रीतीने साजरा करतो आहोत. 1958 साली अंतप्रेरणेनी स्वामीजींनी या कामाची सुरुवात केली तेव्हा ते कापड व्यावसायिक बाळासाहेब वाकडे या नावाने सदाशिवपेठेमध्ये ज्ञात होते. एक नेकीनी व्यवसाय करणारी सज्जन व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय होता आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला जी सुरुवात केली ती देखील आपल्या राहत्या घरी आणि आपल्या पत्नीला ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपल्या पत्नीला आपण काही सांगणं आणि तिने भक्तिभावाने समोर बसून ती ऐकून घेणं आणि ऐकत राहणं. हळूहळू त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला आजूबाजूच्या सज्जन लोकांचा प्रतिसाद लाभू लागला आणि 5, 6, 10 असे श्रोते येऊ लागले. 58 साली स्वामीजी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करते झाले. 1968 साली ते पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेले. स्वामी सत्यदेवानंदांच्या आग्रहाखातर ते स्वरूपानंद हे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यावं या हेतूनी पावसला गेले आणि पावसला त्यांना स्वरूपानंदांचा अनुग्रह प्राप्त झाला. अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर या ज्ञानेश्वरी निरूपणाला गुरुभक्तीची जोड मिळाली. 70 साली म्हणजे 2 वर्षांनी स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता तसं तुम्ही आता ध्यानाविषयी मार्गदर्शन करत जा आणि थोड्या वेळाने ते म्हणाले की तुम्ही अनुग्रह द्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर 2 वर्षांनी 1972 साली स्वरूपानंदांनी त्यांना बोलवून घेतलं आणि नाथ संप्रदायाच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये स्वामी माधवनाथ असं स्वतःच्या नावापुढे नाव घालून त्यांना संप्रदाय चालवण्याची आज्ञा केली. आता त्यांच्या प्रवचनाला सद्गुरु म्हणून प्रवचन करतो आहोत अशा प्रकारचा भाव प्राप्त झाला. स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर त्यांनी सांप्रदायिक कार्य ज्ञानेश्वरी निरूपणाच्या अंगानेच सुरू केलं. 1958 साली स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 68 साली स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले. 78 साली त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मुलांनी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना केली. स्वामीजी जे सांगत असत त्या निरूपणाला तरुण मंडळींची जशी गर्दी होऊ लागली तसं त्याच्यातल्याच काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी स्वांत सुखाय हे केंद्र सुरू केलं. आणि या केंद्राचा नंतर स्वामीजींनी देखील उत्तम पुरस्कार केला. 85 साली स्वामीजींचं एक ध्यान मंदिर माया अपार्टमेंट टिळक रोडला झालं. पण 88 साली भारती निवास कॉलनीमध्ये अध्यात्म मंगलधाम या प्रशस्त ध्यान मंदिराची स्थापना झाली. मी तुम्हाला असं सांगतोय की दर 10 वर्षांनी स्वामीजींचं कार्य कुठल्या स्थितीला जाऊन पोहोचलं. 58, 68, 78 आणि 88 साली अध्यात्म मंगलधाम झालं आणि फार वेगळ्या उंचीवर स्वामीजींचं काम जाऊन पोहोचलं. दरम्यान 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला. 1991 ते 1996 असा पॅरालिसिसच्या आजारांनी देखील ते बाधित होते. पण त्यांनी बचेंगे तो और भी लढेंगे अशा एका जिद्दीनी हे काम चालू ठेवलं. ते खुर्चीत बसून ती खुर्ची खाली उतरून माया अपार्टमेंट मध्ये त्यांना खाली आणलं जात असे आणि गाडीतून अध्यात्म मंगलधाम मध्ये येत असत आणि तिथून ते जिने चढून अध्यात्म मंगलधाम मध्ये प्रवचन करू लागले. 96 साली स्वामीजींनी देह ठेवला. पण मी 10 वर्षांची महती सांगतोय. 1998 साली भुगावच्या साधकाश्रमाची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी आपली दरवर्षी साधना केंद्र सुरू झाली. या साधना केंद्रांमुळे या कामाला एक नवीन आयाम प्राप्त झाला. स्वामी माधवनाथांनी देह ठेवलेला होता. अध्यात्म मंगलधाम माया अपार्टमेंट इथली ध्यान केंद्र तिथं स्वामीजींच्या पश्चात सुरू असणारी ज्ञानेश्वरी प्रवचन आणि भुगावच्या साधना शिबिरामध्ये दरवर्षी अंदाजे 1000 साधक येऊन साधना शिबिर अटेंड करू लागले. आणि त्यानंतर 8 साली गणेशपुरम या ध्यान मंदिराचा संकल्प झाला. 9 साली हे ध्यान मंदिर तयार झालं आणि ते आपण वापरायला सुरुवात केली. त्यानंतर 18 साली गणेशपुरमच्याच समोर पसायदान म्हणून जी इमारत झालेली आहे त्या इमारतीमध्ये अजून एक छोटी वास्तू मंडळाने घेतली. दरम्यान 1998 साली त्याच्या आधी थोडं जर गेलं तर धनकवडीला आपलं एक ध्यान मंदिर निर्माण झालं. या सगळ्या कार्याचा उद्देश काय आहे? या सगळ्या कार्याचा उद्देश मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी हा जो आज परिसंवाद झाला तर तोच या कार्याचा उद्देश होता. या कार्याचा उद्देश नाथ संप्रदायामध्ये असणारी सोहम साधना त्या साधनेला सुशिक्षित आणि तरुण व्यक्तींना प्रवृत्त करणं आणि जीवनामध्ये विषयांचं सुख घेत असताना त्याच्या बरोबरीनी असणारं निर्विषयी ध्यानातलं सुख ते सुख देखील प्राप्त व्हावं आणि शांती समाधान अधिक शांती समाधानाने मानवी जीवन व्यतीत व्हावं हा होता. मला असं वाटतं की स्वामीजींनी ज्या जिद्दीनी हे काम सुरू केलं ते तशाच प्रकारे आज 63 वर्ष चालू आहे. हरिकथा निरूपण राजकारण म्हणजे स्वतःला एका उत्तम कारणासाठी परमार्थाच्या कारणासाठी सांभाळून राहणं आणि संस्थेलाही अर्थात सांभाळून राहणं आणि सर्व विषयांच्या ठिकाणी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सावधतेने असणं आणि कार्याने देखील कार्याच्या समोर असणाऱ्या सर्व विषयांच्या ठिकाणी सावधतेने असणं अशा प्रकारे हे कार्य सुरू झालं. हे जे कार्य आहे ते कार्य पारमार्थिक उन्नती व्हावी व्यक्तीची म्हणून सुरू झालं. आज पहिल्यापासून म्हणजे परिसंवाद जो झाला तो समर्थांच्या दासबोधातल्या ओवीवर झाला आणि कल्याण मागणे रामा तुझं हेही समर्थांची प्रार्थना आज इथं म्हटली गेली. स्वामीजींच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आणि दासबोध या दोघींचा उत्तम समन्वय झालेला होता. असं असल्यामुळं दासबोधाचा देखील या ठिकाणी तशाच रीतीने गौरव म्हणून अशा प्रकारची ओवी निवडली गेली. पण हरिकथा निरूपण राजकारण आणि सावधपण सर्व विषयी याचं पर्यवसान जर कशामध्ये होणार असेल तर ते अनन्य भक्तीमध्ये व्हायला हवं. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च परंतप. या सगळ्या उपक्रमामध्ये अनन्यता जी आहे ती अनन्यता अधिक महत्वाची आहे. अनन्यता म्हणजे तूच आता एक आहेस, दुसरा कोणीही नाही, किंवा तुझाच एक मला आश्रय आहे, दुसऱ्या कशाच्याही आश्रयावर मी राहणार नाही, किंवा तू दिलेला बोध आता माझ्या जीवनामध्ये प्रमाण आहे. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दुजे के संग नहीं जाऊ जी. अशा प्रकारची अनन्यता भक्त होऊन जर आपल्या जीवनामध्ये अवतरली तर परमात्मा ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च म्हणजे परमात्मा जाणला जाऊ शकतो. नुसता जाणला जाऊ शकत नाही तर तो दृष्टीचा विषय होतो, विवेक दृष्टीचा विषय होतो आणि त्याच्यामध्ये तत्वतः आपण परमात्म्याशी समरस होऊन परमात्मा भावाने युक्त होऊन परमात्म्यामध्येच प्रवेश घडू शकतो. पारमार्थिक जीवनाचा हा अखेर आहे. हे जर साधलं गेलं तर जीवन धन्य झालं. आणि स्वामीजींनी त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये जर आपल्या कशा आपल्याला कशा करता प्रवृत्त केलं असेल तर अशा प्रकारे परमात्मा जाणला जाणं, परमात्म्याचा अनुभव येणं द्रष्टुम म्हणजे आणि परमात्म्यामध्ये तत्वत परमात्मस्वरूप होऊन तुझं मज ऐसी परी जैसे कल्लोळ सागरी, जसा कल्लोळ सागराशी अनन्य होतो तसा तत्वत परमात्म्यामध्ये परमात्मा होऊन राहणं प्रवेशतुम ही हे पद साधलं जाणं. भगवद्गीतेचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये हे परमात्मा जाणला जाणं, परमात्म्याचा प्रत्यय येणं आणि परमात्मस्वरूप होऊन सर्व जीवन व्यतीत होणं हेच महत्वाचं आहे. तसं जर पाहायचं झालं तर भगवंतांची जी भक्तीची व्याख्या आहे ती भक्तीची व्याख्या ही समन्वयात्मक आहे. 12 अध्यायामध्ये येतु सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. सर्व कर्म म्हणजे नियत कर्म जो करतो आणि मला अर्पण करतो,
माझ्या ठिकाणी ती कर्म सोडतो, मला अर्पण करून त्या कर्माचा अभिमान सोडतो, त्याचा फलत्याग करतो. तसंच मीच जीवनामध्ये परम ध्येय आहे अशा पद्धतीने जो वर्तन करतो आणि त्याकरता ध्यान करतो, मलाच परमगती, मीच परमगती आहे असं जो समजतो आणि त्याकरता अनन्य होऊन अनन्य भावानी, परत एकदा अनन्य शब्द आला, माझं ध्यान करतो, ध्यानाने एकरूपता साधतो आणि मग नंतर तीच एकरूपता यावत प्राणी मात्रांच्या ठिकाणी देखील जो पाहतो आणि हेही करून श्रद्धा प्रेमाने माझी उपासना करतो, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, असं भगवंत म्हणाले. म्हणून आत्मविचार आपल्या ठिकाणी सतत बाळगत राहणं आणि आत्मविचार आपल्या ठिकाणी सतत बाळगत असताना आत्म्याची जी लक्षणं आहेत, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे, हे याचं आपल्या बाबत चिंतन करणं. आपण देह मन बुद्धी नाही, जो संसार आहे तो देह मन बुद्धीचा आहे. देह मन बुद्धीच म्हणजे देहच जाणारा असल्यामुळं देहाच्या इमारतीशी संबंधित असणारा संसार हा देखील नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान असं तुकाराम महाराज म्हणतात, हे सतत लक्षात ठेवणं. पण ज्ञान विचाराच्या योगाने हे लक्षात ठेवणं आणि हे लक्षात ठेवल्यानंतर मग कर्माकडं आपली दृष्टी वळणं. ही कर्म, प्राप्त कर्म, वाट्याला आलेली जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्म पार पाडणं आणि ही कर्म पार पाडत असतानाच, वाट्याला आलेली कर्म करत असतानाच ती ईश्वर अर्पण बुद्धीनी किंवा सद्गुरूंना अर्पण करतो आहोत अशा बोधानी करणं, सद्गुरूं प्रित्यर्थ करणं किंवा सद्गुरूंना अर्पण करणं. भाऊसाहेब महाराज केतकर, पगार आला की तो पगार तात्यासाहेब देखील तो महाराजांच्या फोटो समोर ठेवत असत आणि मग तुमचा प्रसाद म्हणून मला हा प्राप्त झाला अशी भावना करत असत. प्रत्यक्षात हा पगार त्यांचा जो एम्प्लॉयर आहे, मालक आहे, त्यांनी दिलेला होता. पण तो पगार ते गोंदवलेकर महाराजांच्या फोटो पुढे ठेवायचे आणि त्यांच्याकडून प्रसाद म्हणून घ्यायचे, त्यांना अर्पण करायचे आणि मग प्रसाद म्हणून घ्यायचे. पण एवढंच नव्हे तर भाऊसाहेब महाराज केतकर रिटायर झाल्यावर त्यांची जी पेन्शन होती, त्या काळात 95 रुपये पेन्शन त्यांना मिळत होती. जेव्हा सामान्य कारकुनाला 20 रुपये पगार होता तेव्हा भाऊसाहेब महाराजांना 95 रुपये पेन्शन मिळत होती. ती पेन्शन ते महाराजांना देऊन टाकायचे आणि महाराज त्यांना 15-18 रुपये 20-22 रुपये मागतील तसे खर्चाला देत असत आणि बाकी सगळे पैसे महाराज वापरायचे. महाराजांकडे अन्नदान होत असे, ते सगळे पैसे महाराजांना देऊन टाकायचे. मी पैशाची गोष्ट सांगतोय पण त्यांची सगळी कर्म तशाच प्रकारे चालायची. सर्व कर्म ईश्वराला अर्पण करून करणं, तसंच आपण आत्मस्वरूप आहोत असं लक्षात घेणं, त्याकरता नाम अथवा विवेक करणं आत्मस्वरूप असण्याचा, कर्म करत असताना फळ मिळणारच, पण जे फळ मिळेल तर ते देह मन बुद्धीला मिळालेलं आहे, त्या फळाकरता मी करत नाहीये. मी माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट जे आहे परमात्म प्राप्ती, त्याच करता मी माझी सगळी कर्म करतो आहोत करतो आहे अशा भावनेने मनतः फल त्याग करणं. फळ हे प्रत्येकाला मिळत राहील. तसंच ममत्व न ठेवणं, म्हणजे देहावर देखील नाही मर्यादित, आता कौसुमनी जसं सांगितलं तसं प्रयोग करणं, स्वामीजी म्हणत असत की आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून एकदा 15 दिवसातून एकदा तिखट मीठ न घातलेली फोडणी न दिलेली एखादी फळभाजी खावी म्हणजे आपली जीभ कशी आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणायचंय. एकदा तरी महिन्यातून खाली सतरंजीवर पाठीला गार लागणार नाही असं करून झोपावं. मऊ मऊ सगळा परमार्थ मऊ मऊ चांदीचा ग्लास त्याच्यात दूध असा केवळ परमार्थ नाही तर आपल्या स्वतःवर आपल्या देहाचं ममत्व जाण्यासाठी प्रयत्न करायला हवाय. तसंच जे देह संबंधित आहेत त्यांच्याबद्दल देखील जे ममत्व आहे ते ममत्व मनत आहा कर्तव्यात्मक सर्व कर्म करायचे आहेत पण आपल्या देहावरच ममत्व काढून घेतलेलं आहे विवेकाने. तसंच कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली एवढं लक्षात ठेवावं. आणि सगळी कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची कर्म जी संग विवर्जित होऊन मीपणाचा त्याग करून झालेली असतील त्या कर्मांच्या बरोबरीने जीवनामध्ये ध्यान ही असावं. मी भक्ती काय ते सांगतोय हे सगळं जीवनात असेल तर त्या जीवनाला भगवंत भक्ती म्हणतात. तिळ लावणं माळा घालणं एवढीच भगवंतांची भक्ती नाही. भगवंतांचा जो भक्ती योग म्हणून सांगितलेला आहे त्याच्यातला श्लोक मी आता सांगितला आणि त्याच्या आधी देखील तसं जर म्हटलं तर भगवंतांनी भक्ती ही महात्मानस तुमाम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता हा भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम अशा प्रकारचे जे श्लोक भगवद्गीतेमध्ये आले त्याच्यामध्ये भगवंतांनी हीच भक्ती सांगितली. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा जयाची या आस्थेची या सद्भावा आतू धर्म करी राणीवा. अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे जयाचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवुनी धाले जे ज्ञान गंगेमध्ये म्हणजे मी आत्मस्वरूप आहे अशा प्रकारच्या ज्ञानामध्ये नेहमी असतात नहालेचा अर्थ जे आपल्या जीवनाची पूर्णता प्राप्त करतात आणि त्याच्यामध्ये संतुष्ट असतात. अशा प्रकारचं जे जीवन आहे ते जीवन भगवंतांना अनन्य भक्ताचं जीवन म्हणून अभिप्रेत आहे. या अनन्य भक्तांनी आत्मनिश्चय आपल्या ठिकाणी होणं नियत कर्म करत राहणं ही फलत्याग पूर्वक करणं त्या कर्मातून एक शांती प्राप्त करणं म्हणून भगवंतांनी जी भक्ती म्हणून आहे तो खऱ्या अर्थाने ध्यानाच्या नंतर शब्द वापरला. 6व्या अध्यायामध्ये ध्यान सांगितल्यानंतर म्हणजे कर्मयोगाचं आचरण पण ध्यानाने प्रत्यक्षत आपण परमात्मा आहोत अशा प्रकारची प्रचिती पण अशा प्रकारची प्रचिती घेतल्यानंतर देखील ते असं म्हणतात की तपस्विभ्याः अपि अधिकः योगी नुसता तप करण्यापेक्षा अशा प्रकारे ध्यानाने आत्मप्रचिती घेणारा योगी हा श्रेष्ठ. ज्ञानीभ्योपि मतोधिकः केवळ ज्ञानाचा अभ्यास करणारा आहे शब्द ज्ञानाचा त्याच्यापेक्षा देखील प्रचिती घेणारा अधिक श्रेष्ठ आहे. कर्मिभ्याः अपि अधिकः योगी केवळ माझा कर्माचा पिंड आहे म्हणून चांगली कर्म करत राहणारा हा समाजामध्ये खूप चांगलं काही निर्माण करतो पण कर्म उत्तम रीतीने करत असताना आत्मप्रचिती घेणारा हा अधिक श्रेष्ठ असं भगवंत म्हणतात. तस्मात योगी भवार्जुन म्हणून ध्यानाचा अभ्यास हा केला पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की योगिनामापी सर्वेषाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मतहा. योगी जरी झाला तरी देखील, योगी झाल्यावर देखील जो श्रद्धेनी मला भजतो आणि उपासना करतो समे युक्त तमो मतहा, तो माझ्याशी युक्त तम आहे, तो सर्वात उत्तम रीतीने माझ्याशी जोडला गेलेला आहे असं तू समज. हे जे दोन श्लोक सहाव्या अध्यायाच्या शेवटी आले त्या श्लोकांचं हे निगमन आहे. या अकराव्या अध्यायाच्या अखेरीला आलेला श्लोक मी वाचला. त्याच्या आधीचा श्लोक असा आहे की नाहम वेदैर न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम द्रष्टवा नसी माम यथा. जे तिथं असं सांगितलं की तपस्वी असो ज्ञानी असो कर्म करणारा असो त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ, आणि योग्यांमध्ये देखील जो योगी आहे आणि श्रद्धेनी भसतो तो अधिक श्रेष्ठ. आणि इथं असं सांगितलं की हे केवळ तपानी जाणलं जात नाही, केवळ दानानी जाणलं जात नाही, केवळ यज्ञ करून जाणलं जात नाही. एवढंच नव्हे तर मला संपूर्ण जे जाणलं जाणं आहे ते जसं अर्जुनानी जाणलं तसं तर कोणालाच जाणता येणं शक्य नाही. अर्जुनानी जे विश्वरूप पाहिलं हा विश्वरूपाच्या अध्यायात आलेला श्लोक आहे. तसं तर ते अदृष्टपूर्वच आहे, याच्या आधी कोणी पाहिलं नाही. आणि अर्जुनाला जसं विश्वरूप दिसलं तसं अन्य कोणाला दिसणं शक्य नाही. असं म्हणून भगवंत असं म्हणतात की मात्र जे अनन्य भक्त आहेत त्यांना मी काय आणि कसा अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च परंतप. म्हणजे ते मला जाणतात देखील, ते माझी प्रचितीही घेतात आणि तत्वत माझ्याशी ते एकरूप देखील होऊन राहतात राहू शकतात. हा जो भगवंतांनी सांगितलेला परमार्थ आहे तो परमार्थ आणि गतानुगतिक परमार्थ आहे तो परमार्थ याच्यामध्ये फार फरक आहे. हा यज्ञ करून प्राप्त होणारा नाही, हा तप करून प्राप्त होणारा नाही, हा केवळ कर्म करून प्राप्त होणारा नाही, हा तप करूनही प्राप्त होईल, हा कर्म करूनही प्राप्त होईल, हा केवळ ध्यानाने इतकी उंची शक्य नाही, पण ध्यानाने देखील ही उंची शक्य आहे. मात्र त्याच्यामध्ये समन्वय असावा. स्वामीजी म्हणत असत की गतानुगतिको लोको न लोको परमार्थिनाहा. म्हणून गतानुगतिकत्वाने केलेल्या परमार्थानी हे होणं शक्य नाही. मी अशी गोष्ट वाचली ती की मुल्ला नसरुद्दीन एका मशिदीमध्ये नमाज पढायला गेलेला होता. आणि नमाज पढताना आपल्या सगळ्यांना माहीत असेल की खाली वाकतात, गुडघ्यावर बसतात, डोकं खाली ठेवतात, मोठ्या मोठ्या आडव्या रांगा होत्या. मुलाचा जो शर्ट होता तो मागच्या बाजूने जरा वर उचलला गेलेला होता, त्यामुळं मुलाच्या पायजम्याची नाडी लोंबताना मागून दिसत होती. म्हणून अगदी नमाज पढत असताना खाली वाकत असताना त्याच्या मागच्या माणसानी त्याचा शर्ट खेचला आणि तो जरा सारखा केला मागून जो वर गेलेला होता. ते पहिला नमाज पढल्यावर मुला उठून उभा राहिला आणि पुढचा नमाज पढताना त्याला असं वाटलं की नमाज पढताना पुढच्याचा शर्ट ओढावा लागतो. म्हणून मुलांनी नमाज पढता पडता त्याचा शर्ट ओढला. नमाज पढून झाल्यावर त्यांनी मागं वळून पाहिलं पुढच्या माणसानी की हे काय चालवलंय, तर मुला म्हणाला माझा संबंध नाही सुरुवात त्यांनी केली आहे, त्यांनी केलं म्हणून मी केलं, असं त्यांनी केलं म्हणून मी केलं असा परमार्थ खूप चाललेला आहे. पण भगवंतांना सांगायचा जो परमार्थ आहे त्या परमार्थाबद्दल आपलं चाललेलं आहे. हा जो अनन्य भक्त आहे तो मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा राखणारा आणि बाह्य विषयांचा त्याग करणारा आहे. त्याच्याबरोबर आपलं मन बुद्धी इंद्रिय आवरून बाहेर जाणारी जी धाव आहे मनाची ती ओढणारा आहे. त्याच्या पाठोपाठ आपले जे श्वास आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन ते नियंत्रित करून दोन भुवयांच्या मध्ये लक्ष ठेवून ध्यान करणारा आहे. मन आणि प्राण यांच्या सकट चिदाकाशामध्ये जाणारा आणि मन प्राणाचा लोप करणारा आहे. सोहम भावनेने देह भाव विवर्जित अशी स्थिती अनुभवणारा आहे आणि सच्चिदानंद स्वरूपाचा बोध घेणारा आहे आणि अत्यंत सुखानी ब्रह्मसंस्पर्श अनुभवणारा आहे. अशा रीतीने आपल्या शब्दांनी गीतेच्या शब्दांनी आत्मनिश्चय प्राप्त करून घेतलेला तसंच युक्त झालेला कर्म करताना हे जे युक्त युक्ततर इथे युक्ततम असा शब्द मी वापरला हे शब्द विशिष्ट शब्द आहेत आणि भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये जो आत्मविचार सांगितला तो आत्मविचार सांभाळून जे स्वतःची कर्म उत्तम रीतीने करतात फलत्यागपूर्वक करतात त्या फलत्यागातून शांतीला प्राप्त होतात त्याला भगवंतांनी युक्त असं नाव दिलेलं आहे. युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम असं तिथे भगवंत म्हणाले. म्हणजे आत्मविचार सांभाळून कर्म करून कर्मफल त्याग करून शांतीला समाधानाला हा युक्त आहे तो प्राप्त होतो. पण ही शांती जर मिळवायची असेल तर त्याकरता देह मन बुद्धीची तयारी पाहिजे विशेषतः मनाची तयारी पाहिजे आणि ती ध्यानाशिवाय होऊ शकत नाही. असं असल्यामुळं ध्यानाने जेव्हा शांती प्राप्त होते तेव्हा त्याला भगवंत युक्त तर असं म्हणतात. आणि हे ध्यान भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये सहाव्या अध्यायामध्ये आणि आठव्या अध्यायामध्ये सांगितलं. पण सहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे ध्यान जरी प्राप्त केलं तरी देखील जो श्रद्धेनी मला भसतो आत्मप्रचिती घेऊन श्रद्धेनी भसतो तो युक्ततम असं सांगितलं आणि तो भगवंतांचा भक्त आहे. असं असल्यामुळं सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. माझं कीर्तन नामस्मरण करणारा माझं ध्यान करणारा तसंच दृढतेनी व्रत करून तप करणारा आणि शरणागत झालेला असा जो आहे तो भगवंतांना प्रिय असा भक्त आहे. आणि हा जो भक्त आहे त्या भक्ताने हळूहळू व्यापक होणं भगवंतांना अपेक्षित आहे. हे जे व्यापक होणं आहे त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्या वैयक्तिक साधनेबरोबरच त्याच्याही पुढे जाऊन कुठेतरी सर्व भूत मात्रांची ईशभावानी सेवा करणं आपल्या बरोबरच जे अन्य मानव आहेत तर त्यांची अवहेलना न करणं. नव्या अध्यायामध्ये विशेष करून अवजानंती माम मूढा मानुषीन तनुमाश्रितम मानुषी तरुण धारण केलेल्या माझी नेहमीच अवहेलना होते असं भगवंत म्हणतात. म्हणजे श्रीकृष्णांची देखील अवहेलना झाली. आपल्याही आत परमात्मा असताना आपल्याला त्याचा पत्ता नाही ज्ञान नाही आणि दुसऱ्याच्या अंतःकरणात देखील तोच भरून राहिलेला आहे हे आपण ओळखत नाही. असं असल्यामुळं व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची अवहेलना करते. जसं घरात समजा सासू सुनेची अथवा सून सासूची अवहेलना करेल, ऑफिसमध्ये वरिष्ठ कनिष्ठांची अवहेलना करतील, ही अवहेलना फार वाईट आहे, ही ज्ञानाला विरोधी आहे, असं असल्यामुळं सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्मा भाव राखून त्यांच्याशी वर्तन करणं, तसंच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अवघड जात असेल तर 10वा अध्याय असं सांगतो का काही विशिष्ट ठिकाणी तरी परमात्मा पाहायला शिकावं, जसं सर्व डोंगर पर्वत शक्य नाही तर हिमालयामध्ये तरी परमात्मा आहे असं पाहावं, सर्व नद्यांमध्ये शक्य नसेल तर प्रथम गंगेच्या ठिकाणी पहा, अशा रीतीने ज्या मुख्य मुख्य विभूती आहेत त्या विभूतींच्या ठिकाणी परमात्मा आहे असा भाव ठेवावा असं भगवंत म्हणाले। आणि त्याच्याही पुढे जाऊन 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपच दाखवलं, सर्वत पाणी पादंत सर्वतोक्षी शिरो मुखा, त्याचे हात पाय सर्व हात पाय त्याचेच आहेत, इथं तुम्ही हजार मंडळी जमलेले आहात, हजार डोळ्यांनी माझ्याकडे पाहता आहात, माझ्याकडे तुमच्या हजार डोळ्यांनी परमात्मा पाहतो आहे असं मला समजलं पाहिजे, हे मी घेत असलेलं विश्वरूप दर्शन आहे, तुमचे हजारो हात हे परमात्म्याचे हात आहेत हे जर मला समजेल, अशा प्रकारे ज्ञातुम अशा प्रकारे मी जाणलं पाहिजे, जर जाणलं तर त्या जाणण्याबरोबरच मला तुमच्या ठिकाणी परमात्मा विवेकाने ओळखता येईल, मला तुमच्या ठिकाणी परमात्मा विवेकाने पाहता येईल, आणि असा परमात्मा पाहण्याचा प्रयत्न करणारा मी हा मी परमात्मा आहे मी जन्म मरण रहित आहे अशा भावानी कर्म करत असल्यामुळं अशा भावानी ध्यान करत असल्यामुळं आणि प्रचिती घेत असल्यामुळं आणि हा भाव व्यापक करून तुमच्या सर्व जगतापर्यंत पोहोचलेला असल्यामुळं परमात्मा होऊन परमात्म्याशी अनन्यता एकरूपता म्हणजे परमात्मा जसा अज अव्यय आहे तसे आपण सर्वच अज अव्यय आहोत अशा बोधामध्ये राहणं अशा बोधामध्ये राहायला शिकतो तेव्हा प्रवेश तुमचं म्हणजे परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये तत्वत प्रवेश करता येणं मात्र शक्य आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या अतिशय अप्रतिम आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी, पर्जन्य जसा वरून थेंब पडला पर्जन्याची सुटिका एकदा सुटली की धरा वाचोनी अनारिसी गतीची नेणे, मध्ये अधे कुठं थांबणं तिला माहीत नसतं, तिला एकच माहीत असतं की आता धरतीवर येऊन थांबायचं आहे, आता आपली गती धरतीवर येणं हीच आहे, का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे, आपल्या ठिकाणी असणारी सगळी जळ संपत्ती फक्त जळ नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांनी जळाच्या ठिकाणी असणारी संपत्ती म्हणजे जळाच्या आत असणारे सगळे जळचर जे गंगेतून प्रवास करत येतात त्यांच्या सकट तशी आपली एक संपत्ती आहे, आपल्याला जे काही गुण प्राप्त झालेले आहेत ते गुण ही आपली संपत्ती, आपला जो सत निश्चय आहे बुद्धीमध्ये असणारा ती आपली संपत्ती, आपले जे काही लौकिक असेल ती आपली लौकिक संपत्ती, या सगळ्याचा अभिमान सोडून ती ईश्वरार्पण करण्याच्या दृष्टीने आपण परमात्म्याकडे निघालेले आहोत अशी भावना करणं आणि माझ्या सगळ्या गुणा व गुणांसकट मी परमात्म्याशी समरस होणं गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे आणि गंगा मिळून थांबत नाही. या क्षणाला गंगा समुद्राला मिळते आणि पुढच्या क्षणाला देखील ती परत मिळते. त्याच्या पुढच्या क्षणाला देखील त्याच्या पुढचं पाणी आपली सकळ जलसंपत्ती घेऊन मिळतच असतं. अशी गंगा अनादिकाळापासून समुद्राशी एकरूपता प्राप्त करतेच आहे. तसा तो कर्मानी एकरूप होतो आहे, युक्त होतो आहे. तो ध्यानानी एकरूप होतो आहे, युक्त तर होतो आहे. आणि त्याच्या पुढेही जाऊन श्रद्धा उपासना राखून तो एकरूपता प्राप्त करतो आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की तुम्ही ध्यानाला बसलेले आहात, खोली बंद आहे आणि तिथं तुमच्या मनाचं अमन झालेलं आहे. तुम्ही विचाररहित झालेले आहात. या निर्विचार शून्यतेमध्ये तुम्हाला आत्मबोधाचा प्रत्यय आलेला आहे. तुम्ही शांती सुखाला प्राप्त झालेले आहात. पण दार उघडून बाहेर आल्यानंतर जेव्हा बाहेरच्या जगताशी संबंध येतो तेव्हा हे शांती सुख हरपण्याची शक्यता असते. जेव्हा दुसऱ्या प्रकृतीशी संबंध येतो, आपणही जेव्हा प्रकृतीवर येतो तेव्हा प्रकृती आणि प्रकृती असा संघर्ष होऊन आपली शांती जाते, आपलं सुख जातं, आपलं समाधान जातं. त्याच्याऐवजी व्यावहारिक क्लिष्ट प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला कष्ट होतात. पण त्याही वेळेला आपण परमात्म्याचं जे प्रत्यय, एकांतामध्ये परमात्म्याचा जो प्रत्यय घेतलेला आहे आणि विवेकानी आपल्या सोहम भावाचं स्मरण आपण करतो आहोत, त्यामुळं आपण शांती टिकून राहणं, त्यावेळेला श्रद्धेनीच शांती टिकून ठेवावी लागते. जेव्हा ऑफिसमध्ये तुमच्याशी समोरचा नीट वर्तन करत नाही अथवा रस्त्यावर समोरचा नीट वर्तन करत नाही तेव्हा तुमच्या ठिकाणी विकार निर्माण होतात आणि तुम्ही विसरून जाता आपण आत्मस्वरूप आहोत. तेव्हाही श्रद्धेनी आपण आत्मस्वरूप आहोत असं भावावं लागतं आणि समोरचाही त्याच्याही अंतःकरणामध्ये परमात्माच आहे अशी भावना करावी लागते. तर तुमच्या विकारांची तीव्रता कमी होते, त्याची जागा शांती सुख घेते आणि तो युक्ततम आहे असं भगवंत सांगतात. अशा प्रकारे आज कर्म करताना, ध्यान करताना आणि व्यवहार करताना सर्वत्र शांती सुख न सोडता आपले गुण जे आहेत ते गुण सगळे परमात्म्याला अर्पण करणं आणि परमात्म्यामध्ये एकरूपता प्राप्त करून घेणं असं जो करतो, का सकळ जलसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होऊनी. तसं आपल्या सगळ्या भावाचा जो संभार आहे, आपण कितीतरी भावानी युक्त असतो. आपल्या ठिकाणी दयाबुद्धी असते, करुणा असते, प्रेम असतं, माणुसकी असते, ईश्वर भाव देखील असतो, गुरुभाव देखील असतो, कर्म करण्याचा भाव असतो, ज्ञानाचा भाव आपण राखून ठेवलेला असतो. हा सगळा संभार घेऊन न धरत प्रेम एकसरे आणि परमात्म्याकडे निघालेले आहोत. आपलं जीवन, जीवन गंगा परमात्म्याकडे चाललेली आहे. त्या परमात्म्याविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम अंतःकरणात न ठरणार आहे, बाहेर पडणार आहे, ते सावरता येत नाहीये. मज माझी संचरे मीची होऊनी, तस माझ्या ठिकाणी मीच होऊन जो प्रवेश करतो आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरीसा क्षीराब्धी का जैसा क्षीराचाची. मी थडीये माझारी म्हणजे काठावरून आणि आत देखील जसा क्षीराब्धी हा क्षीरानीच बनलेला आहे, क्षीरसागर हा क्षीरसागराच्या बाजूला काठावर क्षीरसागरच आहे आणि क्षीरसागराच्या आत जरी गेलं तरी तो जसा क्षीरसागरच असावा तसा मी थडीये माझारी। व्यवहार करताना समजा आपण थोडे काठावर असतो, इलाज नाहीये त्याला, ज्याच्याशी व्यवहार करतोय त्याच्याशी जरा जपूनच करतो, तरी देखील आंतरिक भाव हा परमात्म्याशी व्यवहार करणारा परमात्मा आहे असा आहे। आणि माझारी म्हणजे जेव्हा श्रवण करतो आहे तेव्हा, जेव्हा नाम घेतो आहे तेव्हा, जेव्हा ध्यान करतो आहे तेव्हा, जेव्हा भजन करतो आहे तेव्हा, तेव्हा परमात्म्याशी एकरूपता साधलेली आहे। तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजन भजनासी का दुसरी परीची नाही। तस एक अव्यक्त अज अमर परमात्मा तिथपासून ते एखाद्या मुंगी चिलटापर्यंत आदि ब्रह्मा करुनी शेवट मशक धरुनी माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे। अशा सर्व ठिकाणी म्हणजे हा परमात्मा आणि चिलट दास असं म्हणतो तेव्हा मध्ये सगळे प्राणी मात्र येतात, तुम्हाला आवडणारा न आवडणारा। तुम्हाला कावळ्याचा आवाज आवडत नसेल पण तो परमात्म्याचाच आवाज आहे, तुम्हाला कोकिळेचा आवाज आवडत असेल समजा तो परमात्म्याचाच आवाज आहे। तुम्हाला आवडतं किंवा तुम्हाला आवडत नाही ही गोष्ट बाजूला सारून मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी म्हणजे चर विश्वामध्ये आणि अचर विश्वामध्ये देखील मज भजनासी का दुसरी परीची नाही। त्याचं भजन हे फक्त परमात्म्याकरताच चाललेलं आहे, परमात्म्याखेरीज त्या भजनामध्ये दुसरं काही नाहीच आहे। तयाची क्षणासवे एवं विध मी जाणवे असं जेव्हा होईल तेव्हा त्या क्षणाबरोबरच मी काय आहे हे समजत, मी जाण मी म्हणजे परमात्मा जाणला जायला सुरुवात होते। जाणीतला तरी स्वभावे दृष्ट ही होय आणि जर जाणला गेला तर स्वभावानी म्हणजे आपल्या आत असणाऱ्या विशिष्ट भावानी परमात्मा हा दृष्ट देखील होतो। म्हणजे मला मी ज्यांच्या ज्यांच्याशी व्यवहार करतो आहे तो चर अथवा अचर परमात्म्यापासूनच आलेला आहे, तो मला परमात्माच आहे अशा प्रकारे मी त्यांच्याकडे पाहूही शकतो। विनोबा म्हणतात की कोणी म्हणत की कसला तुमचा धर्म, सापामध्ये परमात्मा, बैलामध्ये परमात्मा, गायीची काय पूजा करता, बैलाची काय पूजा करता। मी असं म्हणतो की आमचा धर्म हा कोणालाच सर्व ठिकाणी महत्ता देऊन पाहतो। मी असं पाहतो की हाच साप शेतामध्ये बिळांमध्ये जे उंदीर आहेत त्या उंदरांना खातो, माझ्या धान्याचं रक्षण करतो, तो माझ्याकरता परमात्माच आहे। हा बैल आता राहिलेले नाहीयेत शेती करता जे उपयोगी असायचे, गाय ही माझ्या जीवनाकरता किती मदत करते। तयाची क्षणासवे एवं विध मी जाणवे म्हणून चर पदार्थ जे आहेत ते सगळे माझ्या कामाला येतात, माझ्या जीवनाच्या कामाला येतात, आणि अचर पदार्थ आहेत तेही माझ्या जीवनाच्या कामाला येतात। तुमच्या घरी असलेला टिपॉय देखील, तुमच्या घरी असलेला कोच देखील, तुमच्या चपला ठेवण्याची रॅक देखील, ती जरी अचर असली तरी देखील ते परमात्म्याचं स्वरूप आहे आणि ते तुमच्या कामाला येत आहे, तुमची सेवा करत आहे। जाणीतला तरी स्वभावे दृष्ट होय असं जर मी जाणू शकलो तर त्यांच्या ठिकाणी परमात्मा आहे असं मला पाहताही येतं. मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हरपे ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी का उदय न किजे तेजाकारे तव गगनची होऊनी असे अंधारे मग उदयिया एकसरे प्रकाशु होय. तैसे माझी साक्षात्कारी हा मोठा साक्षात्कार आहे. आता मी ज्या आसनावर बसलेलो आहे ते मला मदत करत आहे, ते माझ्या जीवनाकरता मदत करत आहे. तुमच्या देखील खुर्च्या आसन इथं असणारा आचर पदार्थ देखील ही जर दृष्टी आली तर तोच साक्षात्कार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही परमात्म्याला जाणलेला आहे आणि परमात्म स्वरूप विश्व पाहत आहात. तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. मग मी या आसनावर अहंकारहित बसेन. मी माझ्या चपला देखील मला सहाय्यभूत होतात, त्या माझी सेवा करतात, त्यांच्या ठिकाणी देखील मी माझी अहंता दाखवणार नाही. मग माणसानी माणसाच्या ठिकाणी दाखवण्याचा इतका तर उद्धटपणा मी करणारच नाही. माझा अहंकार हा भजनाच्या वेळेला जाऊ शकतो, श्रवण ऐकताना जाऊ शकतो, ध्यानाच्या वेळेला माझी जी अहंता आहे ती परमात्मा आहे हे मला समजू शकतं, पण वर्तन करताना माझी अहंता काही केल्या जात नाही. पण जर अशी दृष्टी प्राप्त झाली, मी जर असं जाणलं तर दृष्टी प्राप्त होते. दृष्टी प्राप्त झाली तर तो साक्षात्कारच आहे. त्यांनी माझी अहंता जाते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आणि जर अहंता लोप झाला तर द्वैत नाहीस होतं. मग मी तो हे आघवे एक मीची आधी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो. मग मी आणि तो परमात्मा, मी आणि माझी पत्नी किंवा माझा पती, मी आणि माझा साहेब, मी आणि माझा कनिष्ठ हाताखालचा, मी तो हे आघवे एक मीची आधी स्वभावे हे उभयता परमात्मा आहेत हे तेव्हा साक्षात्कारासारखं समजतं. किंबहुना सामावे समरसे तो परमात्म्याच्या ठिकाणी सामावला जातो. एवढंच नव्हे तो समरस होऊन जातो. हा समरस होणं हा विशेष शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारे चराचराशी समरसता भक्त्या तू अनन्य या शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च परंतप तर त्याच्यामध्ये तत्वतः प्रवेश होणं शक्य आहे. मी अशी गोष्ट वाचली ती हजरत निजामुद्दीन औलियांची, की ते जिथं जात असत तिथं त्यांचे बरेच शिष्य त्यांच्याबरोबर जायचे. त्यांनी असा आकडा दिलाय की 22 शिष्य त्यांचे होते, ते तर त्यांचे फार अंतरंग शिष्य होते, बाकी त्यांचे हजारो शिष्य होते, पण हे 22 शिष्य त्यांच्या सतत बरोबर असायचे. त्यांनी एक विशिष्ट पारमार्थिक उंची प्राप्त केलेली होती आणि विशिष्ट पारमार्थिक उंची असल्यामुळं हजरत निजामुद्दीन औलिया देखील त्यांना स्वतःबरोबर ठेवत असत आणि अशी उंची प्राप्त करणारे सद्गुरूंबरोबर राहणारच म्हणून तेही सद्गुरूंबरोबर नेहमीच राहत असत. एकदा असं झालं की हजरत निजामुद्दीन औलिया एका बदनाम वस्तीमध्ये शिष्यांना घेऊन गेले आणि एका माडीपाशी थांबले आणि म्हणाले की इथं जरा वर माझं काम आहे, मी जाऊन येतो, तेव्हा तुम्ही खाली थांबा. तिथं आत जी वेश्या होती माडीवर तिने त्यांचं स्वागत केलं ते म्हणाले की मला जरा एकटं राहायचं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे, मला पहिलं झोपायचं आहे. पण तू भाजी भाकरी तयार कर, मी उठल्यानंतर जेवीन देखील. उठलो की भाजी भाकरी खोलीत पाठव. म्हणून ते तिच्या आतल्या खोलीत जाऊन झोपले. त्यांना बराच वेळ झोप लागली आणि शांत झोप लागली. तोपर्यंत तिने मोठ्या सेवाभावानी एवढा मोठा महापुरुष आलेला होता, भाजी भाकरी तयार केली आणि ते उठलेले पाहून त्यांना त्यांच्याकडे खोलीत पाठवून दिले. खाली जे शिष्य होते ते वाट पाहत थांबलेले होते आणि त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली की आज आम्ही असं पाहिलं की निजामुद्दीन औलियांचं संतत्व गेलं, ते काही खरं नाही. आता वर काय काय करत असतील, दारूही पित असतील. एक एक करून सगळे शिष्य निघून गेले. एकटा अमीर खुसरो तिथं प्रतीक्षा करत औलियांची थांबून राहिलेला होता. इथं नोकरांनी जेवण आणलं तेव्हा ते नोकराला म्हणाले की मला खायची प्यायची इच्छा नाहीये, तूच हे जेवण खा. असं म्हणून त्या नोकराला समोर बसून हजरत निजामुद्दीन औलियांच्या समोर त्या नोकराचं जेवण झालं आणि मग तिथून ते नोकराचा आणि त्या वेशेचा निरोप घेऊन माडी उतरून घरी आले. तेव्हा खुसरोला म्हणाले की सगळे गेले तर तू गेला नाहीस. तर खुसरो म्हणाला की सगळे गेले पण मला तुमच्या नसण्याची जागाच दिसत नव्हती. तुम्हीच सर्वत्र होतात हे मी पाहत होतो, मी कुठं जाणार. हजरत निजामुद्दीन औलियांनी त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं आणि पुढं त्याला आपल्या गादीचा वारस देखील केला. म्हणून ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम ही जी गोष्ट आहे ही आपल्या आत घडायला लागते. सगुण जे आहे ते नेहमीच शंकेला पात्र असतं. मग राम असो शंकेला पात्र असतो, कृष्णाचं जीवन असो शंकेला पात्र असतं, अगदी तुमच्या सद्गुरूंचं जीवन असलं तरी शंकेला पात्र असतं. ती दृष्टी जी आहे जाणणं, मग अनुभव घेणं, साक्षात्कार घेणं आणि तत्वत सर्वत्रच त्याला पाहणं हे शिष्यांनी करायचं असतं. ते जर झालं तर मग परमात्म्यामध्ये प्रवेश अटळ आहे. मग शांती, सुख, आनंद, प्रेम, समाधान याच्या खेरीज दुसरं जीवनामध्ये काहीही नसणं हे स्वाभाविकच आहे. तसं जीवन आपलं असावं, घडावं याकरता हा उपक्रम स्वामीजींनी सुरू केला. हा उपक्रम गेले 63 वर्ष चाललेला आहे आणि सुरुवातीला प्राजक्तांनी सांगितलं तसं स्वामीजी म्हणाले ते की 100 वर्ष हे काम पुढे चालेल. तर हे काम 100 वर्ष तर नक्कीच चालेल, पण 100 पुढे हे 150 वर्ष चालल्याखेरीज राहणार नाही. त्याच्याही पुढे हे काम गेल्याखेरीज राहणार नाही. कारण हे जे काम आहे हे काम आदिनाथांपासून आज तागायत चालत आलेलं आहे. हे निरूपणाचं काम तर चालेलच चालेल, हे पुढची 150 वर्ष देखील चालेल. असेच पुढची 150 वर्ष तुमच्यासारखे मुमुक्षू साधक इथे येऊन ऐकतील, ते दृष्टी घेऊन जातील आणि तत्वतः परमात्म्यामध्ये प्रवेश करून आपल्या आयुष्याची धन्यता प्राप्त करून घेतील हे होणारच आहे. आणि स्वामीजींच्या कृपेनी आणि संप्रदायाच्या कृपेनी हे तुमच्या आमच्या बाबत घडत राहो आणि पुढच्या पिढ्यांबद्दल देखील घडो असे आशीर्वाद त्यांच्या ठिकाणी मागून मी इथं थांबतो. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ एक मिनिट भर शांत बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु राम राम.
आपल्या या संस्मरणीय अशा कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई पसायदान सादर करेल त्यापूर्वी मी काही निवेदन करते. आज सायंकाळपासून पुढच्या बुधवारपर्यंत आपल्या सर्व केंद्रांना सुट्टी राहील. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी सकाळच्या सत्संगापासून आपली केंद्र नेहमीप्रमाणे सुरू होतील. गिरीशदादांनी मगाशी आपल्याला 1 मार्च पासून केंद्रात होणारे बदल सांगितले तर आपण असं लक्षात ठेवायचंय की रविवारी संध्याकाळी केंद्राला सुट्टी असेल. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांची ग्रंथसंपदा आणि सीडीज यांची व्यवस्था सभागृहाच्या बाहेर ग्रंथविक्री केंद्रात केलेली आहे तर सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. जे साधक प्रथमच आलेले आहेत किंवा ज्या साधकांचं नाव केंद्राच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करायचं राहून गेलेलं आहे अशा साधकांनी आपला व्हॉट्सअप नंबर ग्रंथविक्री केंद्राजवळ सद्भक्त विनय क्षीरसागर किंवा सद्भक्त चित्र आठले यांना द्यावा. परमपूजनीय स्वामीजींना सर्वांनी मनोमन नमस्कार करायचा आहे. निवेदन संपले.
तो तेला हो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांशी मान दियाई अनवरत भूमंडई भेटो तया भूता चला कल्पतरुं से आरव चेतना चिंतामणि से गाव बोलते वे अर्णव पीयुषाते चंद्रमे जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।